तू मी पहा हो निवी हात ठेवण्यावर विश्वास ठेवतात. मी पाहतो की माझ्याकडे दोन प्रश्न आहेत. आता मी ते उद्या रात्री घेईन, कारण मला आज रात्री त्यामध्ये तुमच्यासाठी पाहण्यास वेळ नाही. हे प्रश्न बहुधा कालच्या संदेशाविषयी असणार, परंतु मी त्याकडे न वळता त्याची उत्तरे मी उद्या देईन. आता जर कोणाचे या संदेशाविषयी काही प्रश्न असतील तर त्यांनी ते एके रात्री पुढे आणावे व मी ते दुसऱ्या रात्री घेऊ शकेन.
Now tomorrow night I would like to find or have rather some.
आता उद्या रात्री शक्य असल्यास मला काही सेवक शोधण्यास किंवा असण्यास आवडेल. नसल्यास काही चांगले खंबीर पुरुष किंवा स्त्रिया ज्यांना आम्ही गरज भासल्यास बोलवू शकू. आम्ही उद्या रात्री संदेशानंतर आम्ही पवित्र आत्म्यासाठी लोकांवर हात ठेवण्यास प्रारंभ करणार आहोत. आणि मग तेथे असेल तर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला तेथे संपूर्ण सुट्टीत राहण्याचा विशेष अधिकार असेल. जर मृत्यूसाठी तितका वेळ लागला तर आणि मग तसे नसेल तर तुम्हाला आपल्या स्वतःच्या घरी जायचे असेल का तर आम्हाला आनंदच होईल. जर तुम्ही त्या ठिकाणी जाल जेथून तुम्ही अगदी तुम्हाला माहीत नसेल की कुठे जावे. आम्ही येथे काही सेवक जे बाहेरून आले आहेत त्यांचे दूरध्वनी क्रमांक घेऊ इच्छितो व ते कुठे राहिले आहेत की आम्ही त्यांचा तपशील मिळवू शकू, जेणेकरून आम्ही त्यांची ताबडतोब राहण्याची व्यवस्था करू शकू. आणि कोणी एका घरात, कोणी दुसरीकडे आणि कोणी दुसरीकडे, की ते तुम्हाला सूचना देऊ शकते. तुम्हाला जे हा महान आशीर्वाद मिळू पाहता ज्याविषयी आपण बोलत आहो, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. काल रात्री आपण बोलत होतो तो काय आहे, पवित्र आत्मा काय होता, आणि आपल्याला आढळले की तो सर्व काही आहे ज्याविषयी देवाने आपल्याला अभिवचन दिले होते. त्यात आपल्याला आढळले की देवाच्या मंडळीला हवे असलेले सर्व काही आहे. आम्हाला हेही कळले की तो एक शिक्का आहे, सांत्वन करणारा, एक विसावा, एक आनंद आणि एक शांती आणि पुनरुत्थान. आणि देवाने आपल्या मंडळीला जे काही अभिवचन दिले होते ते सर्व पवित्र आत्म्यात आहे. आणि आता आज रात्री मी यावर प्रचार करू इच्छितो किंवा बोलू इच्छितो, शिकवू इच्छितो. माझ्याकडे येथे जवळजवळ 3 किंवा 4 संदर्भाची पाने आहेत किंवा शास्त्रवचने त्यावर आहेत ज्यात. आणि काल रात्री मी माझा क्रूडनचा सदर्भ ग्रंथ येथेच विसरून गेलो होतो आणि मला तो सापडत नव्हता, आणि त्यामुळे मला केवळ शास्त्रवचनांतूनच जावे लागले यासाठी की आजचे वचन आणू शकलो. आता आणि उद्या आज रात्री आपण यावर शिकवित आहोत की पवित्र आत्मा पाठविण्याचा देवाचा हेतू काय होता, तो कशासाठी आहे. जर ती खरोखर मोठी गोष्ट आहे तर मग देवाने ती का पाठविली आहे. तर मग उद्या रात्री आम्हाला यावर बोलायचे आहे. काय तो तुमच्यासाठी आहे आणि तुम्हाला तो कसा प्राप्त होतो आणि तुम्हाला तो मिळाला आहे हे तुम्हाला कसे कळेल. आणि मग जेव्हा आपण या सर्व गोष्टी शास्त्र वचनांतून बघणार आहोत, शास्त्र वचनांद्वारे समजून सांगणार आहोत, सर्व गोष्टींसाठी शास्त्र वचनांचा उपयोग करून, आणि त्यानंतर जे लोक पवित्र आत्म्यासाठी इच्छुक असतील ते पुढे येतील. आणि मग मला आशा आहे की संजीवन सुरू झाले आहे, त्यानंतर आपण पवित्र आत्म्याच्या सहाय्याने पुढे जाऊ. आता उद्या रात्री तसे असल्याने पुष्कळ जण कदाचित चर्च मधील खोल्यांमध्ये राहतील. मला वाटतं की जर आपल्याला असे व्यक्ती सेवक मिळाले असते जे लोकांना पवित्र आत्मा प्राप्त करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देऊन पुढे नेण्यात अनुभवी आहेत, की ज्या घरामध्ये एक एक स्त्री व तिचा पती असतील त्यांच्याबरोबर ते जातील, किंवा त्यांच्यासह जो कोणी पवित्र आत्मा प्राप्त करू इच्छितो ज्यांना काय करावे त्याविषयी व्यवस्थित सूचना देण्यात आल्या आहेत. जर तुम्ही तुमचा दूरध्वनी क्रमांक किंवा पत्ता पाळखांकडे आज किंवा उद्या रात्री द्यावा, तुम्ही तो सर्व भाऊ नेवील यांना द्यावा की जेणेकरून आम्हास पुन्हा जमावे लागणार नाही. तुम्ही फक्त आपला दूरध्वनी क्रमांक द्या की ज्याद्वारे आम्ही तुम्हाला कळवू शकू, आणि मग सांगा मी या वेळेला जाण्यास तयार आहे. आणि जर आम्हास तुम्ही मला अमुक अमुक घरात पाठवू इच्छिता, जर ती एक स्त्री एकटी असेल तर आम्ही तिच्याकडे एका स्त्रीला पाठवू, आणि मग जर त्या घरात एक पुरुष व त्याची पत्नी असतील का तर आम्ही तेथे एका सेवकास पाठवू शकतो. आणि जर तुम्ही आम्हास याविषयी सहकार्य कराल तर आम्हाला आनंद होईल, कारण मला ठाऊक आहे तुम्ही सर्वजण त्यात इच्छुक आहात व ही गोष्ट फार गरजेची आहे. आणि लक्षात ठेवा, तो जो एका जीवाला त्याच्या चुकीपासून वाचवतो तो पापांची रात झाकतो. समजले? आणि ख्रिस्ताची वधू ह्याविषयी तहानलेली व भुकेलेली आहे. ती तर देवाच्या लेकरांना प्रसवण्यासाठी वेदना भोगीत आहे. आणि आता आज रात्री आपण शास्त्र भाग वाचण्याअगोदर आपण प्रार्थनेसाठी आपल्या माना झुकवूया. आणि आम्ही प्रार्थना करण्यापूर्वी तुम्ही तुमची मस्तके झुकविलेली असता, तुमच्या काही विनंत्या आहेत का? केवळ तुमचे हात उंच करा आणि म्हणा, हे देवा, मी भक्तिभावाने माझे हात उंच करीतो, मला गरज आहे. हे प्रभू, तू मला मदत करशील अशी मी प्रार्थना करीतो. देव तुम्हा प्रत्येकास आशीर्वाद देऊ. तो आपले हात पाहतो. देवदूतांनी त्यांच्या विनंतीची नोंद घेतली आहे. आणि स्वर्गीय पित्या, आता आम्ही पुन्हा प्रार्थनेत तुझ्याकडे येत आहोत. यात शंका नाही की आज रात्री या लहान ठिकाणी प्रार्थना करण्यापूर्वीच या मुलांमध्ये प्रार्थना केली गेली आहे आणि ती गाणी गायली आहे. आणि देवाच्या स्तुतीमध्ये आम्ही आमची अंतकरणे आनंदाने प्रफुल्लित होऊन उंच केली आहेत. दावीद म्हणतो की तो संत जनांच्या मंडळीत येईल आणि त्याच्या विनंत्या कळविल. आणि आज रात्री तेथे अनेक हात वर आहेत. कदाचित 80% लोकांनी जे आज या इमारतीमध्ये बसलेले आहेत त्यांनी प्रार्थनेसाठी आपले हात उभारले आहेत. ह्याद्वारे प्रभू आम्ही हे दर्शवितो की तुझ्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. आम्हाला दिवसेंदिवस तुझीच गरज आहे. तूच आमचे जीवन, आमचा आनंद, आमचे आरोग्य, आमचे टिकवणारे सामर्थ्य, आमचा आश्रय, आमची ढाल, शत्रूंपासून आमची ढाल आहेस. आणि आम्ही तुमच्याशिवाय आयुष्याची ही लढाई लढू शकत नाही. हे करणे आमच्यासाठी पूर्णपणे अशक्य आहे. आणि यासाठी आम्हाला तुझ्यावर पूर्णपणे विसंबून राहावे लागेल. कारण आम्हाला माहित आहे की आम्ही एका गडद आणि निराशजनक प्रदेशांतून चालत आहोत. सर्व बाजूंनी शत्रूने आम्हाला घेरले आहे. सापळे आणि सापळे रचत आहे. हे प्रभू, आम्हाला स्थिर करण्यासाठी आमचे मार्ग शत्रूच्या सापळ्यांनी भरलेले आहेत. आणि आम्ही हे देखील जाणतो की आमच्या रस्त्याचा शेवटी ती लांब गडद मृत्यू नामक खोरी आहे. त्यांतून आम्हाला जाणे आहे. परमेश्वरा, त्यावेळी आमचे हात कोण धरी? प्रभू, आम्ही आता तुला जाणू इच्छितो. आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की तुझ्याकडे आमचे हात आहेत आणि आमच्याकडे तुझा हात आहे. आम्हाला ती महान खात्री आहे की जेव्हा आम्ही आमच्या आयुष्याच्या त्या शेवटच्या महान क्षणी येऊ, मृत्यू नामक दरवाजाच्या आत शिरत असताना, आम्ही पुरातन संतासह म्हणू शकू, मी त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने त्याला ओळखतो. आणि मला हे माहीत आहे की जेव्हा तो मला बोलावी तेव्हा मी मेलेल्यांतून बाहेर येईल. आता हे देवपित्या, आम्ही प्रार्थना करीतो की तू आम्ही केलेल्या विनंत्या व आमचे एकत्र मिळणे आशीर्वादित करशील. तुझी वचने आशीर्वादित कर. आणि जर मी तुझ्या वचनाच्या किंवा तुझ्या इच्छेच्या विरुद्ध असे काही बोलेन तर तुला आजही तोंड बंद करण्याचे सामर्थ्य आहे, जसे तू सिंहाच्या गुहेत केलेस जेव्हा दानियल तेथे होता. आणि प्रभू, आम्ही प्रार्थना करीतो की आज रात्री तू आमचे कान आणि हृदय उघड आणि त्यांच्यामध्ये ते भूक आणि तहान निर्माण कर. त्यांना इतके तहानलेले कर कि ते कुठेही झोपू किंवा विश्रांती घेऊ शकणार नाहीत जोपर्यंत तो सांत्वन करणारा येत नाही. आम्ही विश्वास करीतो की आम्ही शेवटल्या दिवसांत राहत आहोत त्याच्या आगमनाच्या छायेत. आणि प्रभू, त्याच दिशेने हे संदेश येत आहेत. ते सर्व लोकांसाठी आहेत की त्याद्वारे त्यांनी जागृत होऊन चेतावणीकडे लक्ष द्यावे. आणि आज रात्री असे घडू दे की आम्ही आमचे कवच काढून ते बाजूला ठेवून म्हणू की प्रभू परमेश्वरा, मी तुझेच ऐकत आहे. तुझा आत्मा माझ्यामध्ये संचारू दे. मला घडव आणि मला तुझ्या इच्छेप्रमाणे बनव. मी माझे हृदय, माझी शक्ती, माझे सर्वस्व तुझ्या कामासाठी वापरू इच्छितो. आमचे ऐक हे प्रभू, आम्ही येथे कोणी आम्हास पहावे म्हणून या पावसाळी रात्रीत आलो नाही. आम्हाकडे जाण्यास दुसरे ठिकाण नाही म्हणून देखील आम्ही येथे आलो नाही. तर आम्ही येथे गंभीर पवित्र उद्देश आमच्या हृदयात घेऊन आलो आहोत, कारण आम्ही तुझे अभिवचन जाणतो की जर आम्ही तुझ्याजवळ आलो तर तू आम्हाला तुझ्याजवळ घेशील, आणि त्याच कारणासाठी आम्ही येथे आलो आहोत. जो येथे भुकेला येतो तो भुकेला परत जाणार नाही. येशू म्हणाला, जे नीतिमत्वाचे भुकेले व तहानेले ते धन्य, कारण ते तृप्त केले जातील. आणि आम्ही भाकर मागितली तर आम्हास धोंडा मिळणार नाही, आपल्याकडे ती खात्री आहे. आणि आम्ही मासा मागितला तर आम्हास सर्प मिळणार नाही. परंतु देव जो पिता तो आम्हा स्वर्गांतून मानना अन्न देऊन तृप्त करेल. त्याचे वचन व त्याचा आत्मा त्याच्याविषयी साक्ष देतात. हे देवा, आमच्या प्रार्थनेला आणि आमच्या विनंतीला उत्तर दे. आम्ही तुझीच वाट पाहत आहोत. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. आता तुम्ही हे शास्त्रवचन लिहून घेत असताना जर तुम्ही माझ्याबरोबर संत योहानाचे शुभवर्तमान याचा 14 अध्यायाकडे वळूया. आम्ही संत योहानाच्या 14 अध्यायापासून सुरू करू इच्छितो. आणि आपण 14 वचनापासून संत योहान 14:14 पासून आणि यामधला एक शास्त्र भाग वाचूया. आणि माझ्या संदेशाचा मुख्य संदर्भ तुम्हाला या शास्त्र भागात मिळेल ज्यावर मी आज रात्री बोलू इच्छित आहे. आणि लक्ष द्या, ज्या तुम्हाकडे लाल अक्षराचे बायबल आहे त्यात हे शास्त्र वचन लाल अक्षरात लिहिलेले आहे. हे येशूचे स्वतःचे शब्द आहेत. म्हणून आपण याविषयी आश्वस्त आहोत, कारण त्याने जसे म्हटले आहे ते घडणारच. आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझे वचन कधीही नाहीसे होणार नाही. आता आम्ही 14 अध्यायाच्या 14 वचनापासून वाचणार आहोत. जर तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन. काय हे थोर अभिवचन आहे. जर माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल आणि मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुमच्या बरोबर सदा सर्वदा रहावे. तो सत्याचा आत्मा ज्याला जग ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. आता तुम्ही जे ग्रीक बायबल मधून वाचत असतील ते येथे पाहू शकतात. येथे पाहणे म्हणजे समजून घेणे असे याचा अर्थ होतो, कारण जग त्याला समजू शकत नाही. हे किती सत्य आहे. आता ते मला पुन्हा वाचू द्या. सत्याचा आत्मा देखील कुणाविषयी? सत्याविषयी, ज्याला जग ग्रहण करू शकत नाही कारण ते त्याला पाहू शकत नाही अथवा ती त्याला ओळखत नाही. परंतु तुम्ही त्याला ओळखता. कोणाला? त्या सांत्वन करणाऱ्याला, कारण तो तुम्हामध्ये वस्ती करतो. वर्तमान काळ तो तुम्हामध्ये वस्ती करतो आणि तो तुम्हामध्ये राही. तो काय आहे? तोच जो सांत्वन करणारा. मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही. मी आणि तुम्हा सर्वांना ठाऊक आहे, मी एक व्यक्तिवाचक सर्वनाम आहे आणि मी तुम्हा कडे येईन. आता थोडाच वेळ आहे मग जग मला आणखी पाहणार नाही, पण तुम्ही पाहाल. मी जिवंत आहे म्हणून तुम्हीही जिवंत रहाल. त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी आपल्या पित्यामध्ये आहे व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुमच्या मध्ये आहे. येथेच माझ्या संदेशाचा गाभा असणार आहे, परंतु आपण अजून पुढे वाचणार आहोत. मला आता ते पुन्हा वाचू द्या. त्या दिवशी, तो महान दिवस, न्यायाचा दिवस, त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी पित्यामध्ये राहतो आणि तो माझ्यामध्ये आणि मी तुम्हामध्ये राहतो. ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे, आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करीन. मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्याला प्रकट होईन. यहुदा इस्कोरियत नव्हे त्याला म्हणाला, प्रभूजी असे काय झाले की आपण स्वतः आम्हाला प्रकट व्हाल आणि जगाला प्रकट होणार नाही? हेच विश्व म्हणजे जागतिक व्यवस्था आहे. जर तुम्ही समासावरील लेखात वाचत असाल तर तुम्हाला ते तेथे दिसून येईल. माझ्या बायबलमध्ये त्याला जी असे संबोधले आहे. याचा अर्थ विश्व किंवा जागतिक व्यवस्था, म्हणजेच सर्व मंडळ्या आणि इतर सर्व. आणि असं कसं घडेल की तू आम्हाला प्रकट होशील आणि त्यांना नाही? तू हे कशा प्रकारे करू शकशील? येशूने त्यांना उत्तर देत म्हटले, जो मनुष्य माझ्यावर प्रेम करतो तो माझे वचन पाळील. आमीन. आणि माझा पिता त्याच्यावर प्रेम करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊ व त्याच्यामध्ये वस्ती करू. ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळत नाही. ते कदाचित आपल्या मंडळीचे ऐकतील, परंतु येथे त्याचे वचन पाळतील. तुम्ही समजता? जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे, तर ज्या पित्याने मला पाठवले त्याचे आहे. मी तुमच्याजवळ राहत असताना तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवी. आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची, त्याच्या वचनांची तुम्हाला आठवण करून देईल. मग देवाने पवित्र आत्मा कशासाठी पाठविला बरे? या वाचलेल्या वचनावर तो आपला आशीर्वाद देव. येशूने त्यांना म्हटले, त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे आणि मी तुम्हामध्ये व तुम्ही माझ्यामध्ये आहात. आता जर आम्ही असे म्हणू गेलो, आता तुमच्या लक्षात असू द्या, या गोष्टी ध्वनिमुद्रित केल्या जात आहेत. लुईसविल येथील एका ख्रिश्चन बिझनेसमॅन येथे मला काही वेळे अगोदर बोलावले आणि तो म्हणत होता, बिली, हे खरोखरच लाजीरवाणी आहे की हे संदेश जे तू कालच्या रात्री प्रचार केलेस ते 40,000 लोकांऐवजी 150 किंवा 200-300 लोकांपर्यंत या तुझ्या छोट्याशा सभागृहात प्रचार केले जात आहे. मी त्याला म्हणालो, श्रीमान, पुढील 6 महिन्यांमध्ये जर ख्रिस्ताचे येणे उशिरा झाले तर संपूर्ण जग हा संदेश ऐकेल. पहा, या सर्व टेप्स संपूर्ण जगात पसरवल्या जातील. पहा, सर्वत्र. आणि म्हणून आम्ही या गोष्टी येथे शिकवितो ज्याविषयी आम्ही विश्वास ठेवतो की या सर्व सत्य आहेत. आणि जे आम्हाला कळले आहे की देवाने आम्हाला खात्री दिली आहे की ते सत्य आहे. आता तो उद्देश काय होता? काय होता? देवाचा पवित्र आत्मा पाठवण्यामागचा उद्देश काय होता? आता मी येथे टिप्पणी करू इच्छितो. योहान 14 आणि 14 वचनापासून सुरुवात करून आणि अध्यायामधून वाचू. पाया बनविण्यासाठी देवाचा उद्देश पवित्र आत्मा पाठविण्यामागे आपणाला येथे आढळतो. एकच होता की देव स्वतः त्याच्या मंडळीमध्ये येऊन राहावा व त्याचा मनोरथ मंडळीद्वारे पुढे न्यावा. ज्याद्वारे देव ख्रिस्तामध्ये होता, आपले मनोरथ ख्रिस्ताद्वारे पूर्ण करीत होता. ख्रिस्तामधून मंडळीमध्ये आपले कार्य मंडळीद्वारे पुढे नेत होता. आता आपण पवित्र आत्मा काय आहे याविषयी जाणतो. काल रात्री आपण याविषयी पाहिले की तो देव आहे. आता जेव्हा आपण विचार करीतो की देव जो पिता, जसे येशू येथे बोलला, त्याचा पिता देव, त्याचा पुत्र म्हणजे येशू देव, पवित्र आत्मा ज्याला आम्ही आज तसे संबोधतो. आता याचा असा अर्थ होत नाही की तेथे तीन व्यक्ती भिन्न देव आहेत, परंतु याचा अर्थ असा होतो की ते एका देवाची तीन कार्यालय आहेत. याला आता आपण असेही म्हणू शकतो जे सर्व देवामध्ये होते ते त्याने ख्रिस्तामध्ये ओतले, कारण त्याने स्वतःला रिक्त केले आणि ते सर्व ख्रिस्तामध्ये ओतले, कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते. जे सर्व काही यहोवा होता त्याने ख्रिस्तामध्ये ओतले, आणि जे सर्व ख्रिस्त होता ते त्याने मंडळीमध्ये ओतले, एका व्यक्तीमध्ये नव्हे परंतु संपूर्ण शरीरामध्ये. तेथे जेथे आपण सर्व ऐक्याने एकत्र जमतो तेव्हा आपल्यात सामर्थ्य असते. जे सर्व देव होता ख्रिस्तामध्ये होते, आणि जे सर्व ख्रिस्तामध्ये होते ते तुम्हामध्ये आहे, कारण देव देहधारी झाला आणि आम्हामध्ये वस्ती केली. 1 तिमोथी 3:16 जर तुम्ही हे टिप्पणी करीत असाल. सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे, तो देहाने प्रकट झाला व आम्हामध्ये राहिला. देव यहोवा याने देह धारण करून या भूतलावर चालला व आम्ही त्याला आपल्या डोळ्यांनी पाहिले. आम्हाला ठाऊक आहे की त्याच अध्यायात योहान 14 फिलिप्प म्हणाला, प्रभू आम्हाला पिता दाखवा म्हणजे आम्हाला पुरे आहे. येशू त्याला म्हणाला, फिलिपा, मी इतका काळ तुम्हा बरोबर होतो व तुम्ही अजून मला ओळखीत नाही काय? जेव्हा तू मला पाहिले आहे तेव्हा तू पित्याला पाहिले आहे. तू मला असे का विचारतोस की मला पिता दाखवा? देव देहधारी झाला. आता येथे बघा, देव तुमचा पिता तुम्हा वर होता असे आपण म्हणतो. आपण आदमापासून असेच म्हणतो. देव जो पिता तो मोशे व इस्रायलाच्या संततीवर अग्निस्तंभाच्या रूपात होता. नंतर देव आम्हा संगती होता ख्रिस्ताच्या रूपात, जो आम्हा बरोबर बोलला, चालला, जो आम्हा बरोबर जेवला, झोपला. देव आम्हा वरती, देव आम्हा बरोबर, व आता देव आम्हा मध्ये आहे. जे सर्व देवामध्ये होते ते ख्रिस्तामध्ये आले, जे सर्व ख्रिस्तामध्ये होते ते मंडळीमध्ये आले. हे सर्व काय आहे? देव तुम्हामध्ये कार्य करीत आहे. जगाच्या पाठीवर तो तुम्हाला कुठेही बोलवू शकतो. तुम्ही तेथे उपस्थित आहात त्याची चांगली इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्यामध्ये कार्य करीत आहे. आपण याबद्दल देवाचे किती आभार मानले पाहिजेत. देव जो पवित्र आत्मा अशासाठी पाठवण्यात आला की ज्याद्वारे देव आपल्या मंडळीमध्ये राहून प्रत्येक युगात त्याची दैवी इच्छा पूर्ण करीत आहे. जेव्हा कोणी मनुष्य तुमची टिंगल करतो तर ते तुमची टिंगल करीत नसून ते तुम्हाला ज्याने पाठवले त्याची टिंगल करीत आहेत. म्हणून येशूने म्हटले, माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य आहात. आणखी ख्रिस्त येशू मध्ये सुभक्तीने आयुष्य क्रमण करण्यास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल, कारण जेव्हा देवाने स्वतःला ख्रिस्ताच्या रूपात प्रकट केले तेव्हा लोकांनी त्याचा छळ केला. त्याचा छळ कोणी केला? हे किती भयंकर. त्याच्या मंडळीने त्याचा भयंकर छळ केला. एका दारोड्यापेक्षा वाईट रीतीने त्यांनी त्याचा छळ केला. त्यांनी इतर सर्व लोकांपेक्षा त्याचा अधिक छळ केला. ती मंडळी होती जिने त्याचा छळ केला. म्हणून तुम्ही येथे जेव्हा पाहता विश्व, जागतिक व्यवस्था, जगाने त्याला ओळखले नाही, म्हणजेच त्या काळातील मंडळी, नामधारी मंडळी, त्यांनी त्याला ओळखले नाही. तो आपल्या स्वकीयांकडे आला परंतु त्यांनी त्याला स्वीकारले नाही. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना त्याने देवाचे पुत्र बनण्याचे सामर्थ्य दिलं. म्हणजे त्यांना ज्यांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला. ओ आपण त्यावर किती प्रीती केली पाहिजे, त्याची किती भक्ती केली पाहिजे. देवाचा उद्देश जो की सहभागीतेमध्ये पूर्ण होतो. आता आपण तो शास्त्र भाग सोडण्याआधी आपण याचा उपयोग करूया. रूथच्या काळात सुटकेच्या नियमशास्त्रात जेव्हा आपल्याला आलेल्या परीक्षा कठीण काळामुळे नामीला आपला देश सोडावा लागला, ती मवाब देशात जाऊन राहिली जेथे केवळ कोमट नाममात्र ख्रिस्ती लोक राहत होते. कारण मवाबी लोक लोटाच्या कन्येपासून जन्मास आले होते व ते तथाकथित विश्वासी होते आणि मिश्र जातीचे होते. आणि मग तिचा पती व दोन पुत्र मरण पावले. आणि मायदेशाच्या वाटेवर नामी रूथ व नामी आपल्या मायदेशाच्या रस्त्यावर आली. तिची एक सून अर्पा ती म्हणाली की ती तिच्या देशात तिच्या देवाकडे तिच्या मंडळीत व तिच्या लोकांकडे परत जाईल. आणि नामीने रूथला देखील आपल्या देशात जाण्यास सांगितले, परंतु ती म्हणाली तुझे लोक ते माझे लोक, तुझा देव तो माझा देव. जेथे तू मरशील तेथे मी सुद्धा मरेन, जेथे तुला मुठमाती देतील तेथे मला देखील मुठमाती देण्यात येईल, परंतु मी माघारी जाणार नाही. असे तेव्हाच घडते जेव्हा एका व्यक्तीस दृष्टांत प्राप्त झाला असावा, तेव्हा त्याला लोक काय बोलत आहेत याची काहीच पर्वा नसते. तुम्ही तेथे देववेडे किंवा काहीतरी बनण्यास जात आहात, त्या गोष्टींचा रूथवर काहीच परिणाम झाला नाही. त्यामध्ये देवाचा एक उद्देश पूर्ण होणार होता. आणि तशा प्रकारे मला खात्री आहे की तुम्ही पवित्र आत्म्यासाठी भूकेले आहात. हे तुम्हामध्ये असलेले काहीतरी तुम्हाला खेचत आहे की ज्याद्वारे देवाचा उद्देश तुमच्या जीवनात पूर्ण व्हावा, जशा प्रकारे रूथच्या जीवनात घडले. ही गोष्ट खूप अप्रतिम आहे. मी तिला या क्षणी सोडू इच्छित नाही. तुम्हाला सुटकेच्या नियमाविषयी ठाऊक आहे की जेव्हा बवाज, तुम्हाला ती गोष्ट ठाऊक आहे की कशा प्रकारे रूथ शेतात सर्वावेचित होती आणि बवाजाची मर्जी संपादन केली. आणि तिच्याशी लग्न करण्या अगोदर त्याला नामीच्या सर्व संपत्तीची सोडवणूक करणे गरजेचे होते. आणि ही सोडवणूक करण्यासाठी सुटकेच्या नियमाप्रमाणे फक्त निकटचा कुटुंबीयच, जवळचा आप्तच हे करू शकत होता. आणि तो तिचा जवळचा आप्तेष्ट होता. आणि त्याला वेशीच्या बाहेर लोकांसमोर एक जाहीरनामा करावा लागे किंवा एक जाहीर कबुली द्यावी लागे की त्याने नामीची सर्व संपत्ती जी तिने गमावली होती ती सोडविली आहे. आणि बवाजानी आपल्या वाहना जमिनीवर हाणून वडीलधारी लोकांसमोर हे केले आणि म्हटले, जर येथे कोणी असेल की ज्याकडे नामीचे काही वतन असेल तर ते मी आज सोडवित आहे. आणि अशाच प्रकारे देवाने आपले नियम केले. त्याने स्वतःचे नियम पाळले. देव अशा प्रकारे करीत नाही तुम्हास वेगळा नियम व स्वतःस वेगळा नियम. तो आपले दिलेले नियम पाळतो. मग देव आपल्या हरवलेली मंडळी, हरवलेले जग, हरवलेली निर्मिती यांची सोडवणूक करण्यासाठी, देव जो आत्म्यामध्ये अमर्याद आहे, त्याने हरवलेली मानवजात सोडवण्यासाठी देव स्वतः त्यांचा जवळचा आप्तेष्ट बनला. एक मनुष्य, एक पुत्र जो त्याने मरियेच्या गर्भात उत्पन्न केला. आणि मग त्याने यरुशलमेच्या वेशीबाहेर एक जाहीरनामा दिला किंवा एक साक्ष दिली. तो आकाश व पृथ्वी यामध्ये उंचावला गेला व तो मरण पावला व त्याने सर्व गोष्टी सोडविल्या. आणि रक्त सांडण्याद्वारे त्याने मंडळीचे शुद्धीकरण केले की ज्याद्वारे तो तिच्यामध्ये वस्ती करू शकेल व तिच्या बरोबर सहभागिता व भोजन करू शकेल. ते एदेन बागेत हरवलेले सहभागितेचे क्षण जेथे देव प्रत्येक सायंकाळी खाली येऊन त्यांच्याशी करीत असे. काय तुम्ही पाहिले? देव रोज सूर्य मावळल्यानंतर सायंकाळच्या थंड हवे खाली येत असे. जेव्हा रात्र जवळ येत असते तेव्हा तिथे काहीतरी घडण्यास सुरुवात होते. लोक तेव्हा आपल्या देवाविषयी व मंडळीविषयी विचार करू लागतात. ख्रिस्ती लोक जेव्हा तुम्ही सूर्याला मावळताना पाहता तेव्हा तुम्हाला तुमच्यातला सूर्य देखील मावळताना दिसतो आणि सायंकाळच्या थंड हवेत तो खाली येऊन त्यांच्याशी सहभागिता करीत असे. आणि तेथे पाप आल्यामुळे तो ती सहभागिता हरवून बसला, कारण पाप त्याला ते तसे करू देत नसे. आणि त्यानंतर त्याने देह धारण करून आम्हामध्ये वस्ती केली की त्याद्वारे तो पुन्हा मनुष्याकडे येऊन मनुष्यामध्ये वस्ती करू शकेल आणि मनुष्याला पुन्हा त्याच्या पूर्वीच्या सहभागीतेत नेऊन आणि त्याने हरवलेल्या देवाचा अधिकार त्याला पुन्हा देऊ शकेल. त्याने हीच गोष्ट केली. पवित्र आत्मा देण्यामागे हाच उद्देश होता. तो पिता पुन्हा देव जो पिता तुम्हामध्ये वस्ती करीत आहे त्याचा मुक्तीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या योजना कार्य करीत आहे. तुम्हामध्ये कार्य करून तुम्हाला त्याच्याबरोबर सहकारी बनवित आहे. तुम्हाला तुमचे एक स्थान व हिस्सा बनवित आहे की तुम्ही जाऊन आपले हरवलेले भाऊ व बहिणींना शोधण्यासाठी. तुम्हाला त्याने त्याचा आत्मा व त्याचे प्रेम देऊन जशा प्रकारे त्याने एदेन बागेत केले, आदमा आदमा तू कुठे आहेस, अशाच प्रकारे पवित्र आत्मा प्रत्येक पुरुष व स्त्रीस करीत आहे. जेव्हा ही हात त्यांच्या हृदयात जाऊन भिडते आणि तेव्हा त्यामध्ये ते कार्य करते, हरवलेल्या जीवांना शोधण्याविषयी त्यांच्यामध्ये एक तहान व भूक निर्माण करते. आजकालच्या सभेची अशीच गत आहे. त्याच्यामध्ये पुरेसा आत्म्याचा स्पर्श नाहीये की जेणेकरून त्यांनी जाऊन जे हरवलेले व मेलेले आत्मे पुन्हा मिळवावे. त्याच्यामध्ये आत्मे जिंकण्याविषयी आपले नाव कसे करावे, आपल्या मंडळीचे व संप्रदायाचे व इमारतीचे नाव कसे करावे याविषयी प्रयत्नात आहेत. किती दुःखदायी, आपण यावर खूप बोलू शकतो. देवाने ख्रिस्तामध्ये स्वतःस ओतले हे खरे आहे. ख्रिस्ताने स्वतःस मंडळीमध्ये ओतले. म्हणून आता लक्ष द्या, त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी आपल्या पित्यामध्ये आहे व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुमच्यामध्ये. त्या दिवशी तुम्हाला ते समजेल, कारण हे सर्व एकाच मुक्तीच्या संकल्पाचा भाग आहे जो खाली आला आहे की ज्याद्वारे देव पुन्हा खाली आपल्या लोकांमध्ये राहण्यास आणि त्यांच्यासह वस्ती करण्यास आणि त्याच्या लोकांशी सहभागिता करण्यास येत आहे, तशा प्रकारे त्याने प्रारंभी केली. आता मग जेव्हा त्याची मंडळी त्या बोलण्याच्या स्थितीमध्ये पोहोचेल, त्याची मंडळी एका स्थानामध्ये उभी राहील ज्यांतून तो स्वतः तिच्यामधून वाहत जाऊ शकेल आणि तिच्यामधून त्याचे प्रेम उत्तेजना व त्याची सहभागिता दिसून येईल. तेव्हा पुन्हा एदेन येईल. तो तेव्हा आपल्या मंडळीला पुन्हा त्या स्थानाकडे घेऊन जाईल जेथून तिने त्याला सोडले होते, पुन्हा एदेनेकडे जेथे तिचे पतन झाले होते. ते आता कारण तेथेच या सर्व गोष्टींची सुरुवात झाली किंवा पतनाची सुरुवात झाली. तेथेच तो त्यांना पुन्हा घेऊन जाऊन मुक्तीची पाटी पुन्हा कोरी करून पुन्हा या सरळ अशा त्या स्थानात घेऊन येईल. आता मंडळी या जगात काही काळापासून आहे आणि मंडळी खरोखरी सुधारणुकीच्या काळानंतर 1500 वर्षाच्या अंधकार युगांतून प्रेषितानंतर लुथर प्रथम सुधारक उदयास आला आणि त्यानंतर लुथरच्या काळात देवाने त्या काळी पवित्र आत्म्याचा छोटासा भाग न्यायीकरणाच्या रूपात मंडळीवर ओतला आणि त्यानंतर वेस्लीच्या युगात त्याने आपला थोडा भाग पवित्रीकरण रूपाने ओतला आणि त्यानंतर काळ जसा जसा पुढे सरकत या अंतिम काळापर्यंत गेला देव आपल्या मंडळीला भरत आला. तुम्ही सभोवताली बघून या गोष्टी सत्य आहेत किंवा नाहीत या बाबतीत पडताळणी करून घ्या. तुम्ही जे इतिहास वाचणारे लुथरच्या युगाकडे बघा, त्यांच्या संजीवनाकडे व त्यांच्या कार्याकडे बघा, त्याहूनही अधिक वेस्लीच्या युगांते संजीवनाकडे बघा. त्यांच्याकडे किती अधिक सामर्थ्य होतं, परंतु ते थोडकेच होते. तुम्ही पेंटिकॉस्टचे युग बघा, त्यांच्या काळात असलेले संजीवन पहा, त्याची व्याप्ती किती मोठी होती. अवर संडे व्हिजिटर हा कॅथलिक लोकांच्या अंकामध्ये अशी कबुली दिली आहे की पेंटिकॉस्टल लोकांनी एका वर्षात 15 लाखांहून अधिक धर्मांतर करून सर्व मंडळ्यांना मागे सोडले आहे. त्याचबरोबर कॅथलिक लोक फक्त 10 लाख धर्मांतर करू शकले. संडे व्हिजिटर त्यांनी आपलाच अंक अवर संडे व्हिजिटर मध्ये अशी कबुली दिली आहे की पेंटिकॉस्टल लोकांनी आम्हाला मागे टाकले आहे. आणि लक्ष द्या, पेंटिकॉस्टल लोकांचे धर्मांतर पवित्र आत्म्यापासून आहे. या अल्पसंख्याकात सुरुवातीला गल्लीच्या बाहेर एका बाजूला एका जुन्या गिटारसह व स्त्रियांकडे पायमोजे घेण्याचीही ऐपत नव्हती. रेल रोड रुळावर पडलेले आणि ते धान्य उचलीत आणि ते दळीत आणि त्यांच्या लेकरांसाठी भाकरी बनवित असत. परंतु त्यामुळे ते कुठे आले आहेत? आज जगातील सर्वात सामर्थ्यशाली मंडळी अशी ती उभी आहे. जगाच्या दृष्टीने नाहीये, परंतु देवाच्या नजरेत ती महान आहे, कारण तो त्यांच्यामधील आपल्या कृतीद्वारे हे सिद्ध करीतो. तो आपल्या स्वतःला त्यांच्यामध्ये ओतीत आहे. आता लक्ष द्या, येथे काय घडले आहे. देव आपल्या स्वतःला त्यांच्यामध्ये ओतीत आहे. लुथर आणि वेस्ली नंतर मंडळी एका विशिष्ट स्थानापर्यंत पोहोचली आहे आणि आता संजीवन पेंटिकॉस्टल लोकांमध्ये होत आहे. आणि या युगामध्ये ज्यात आपण येत आहोत, थोड्या अधिक प्रमाणात त्याच पवित्र आत्म्याच्या द्वारे येत आहे. आता मागच्या काळात जेव्हा लुथरन लोक वाचले गेले, त्यांना पवित्र आत्म्याचा एक भाग देण्यात आला. जेव्हा मेथडिस्ट लोक पवित्र करण्यात आले, तेव्हा ते पवित्र आत्म्याचे कार्य होते. पहा, तो पवित्र आत्म्याचा एक भाग होता. त्यांनी आमच्या विना पूर्ण होऊ नये असा शास्त्रलेख म्हणतो. पहा, आता देव या शेवटच्या युगात जशा प्रकारे प्रकाश पाडण्यास सुरुवात झाली आहे, त्याची आमच्याकडूनही महान गोष्टींची अपेक्षा आहे, कारण ज्यांना अधिक दिले आहे त्यांच्याकडून अधिक अपेक्षा आहे. तर त्याला आमच्याकडून अधिक गोष्टींची अपेक्षा आहे जे लुथरन किंवा मेथडिस्ट लोकांच्या काळात झाली, कारण आम्हाकडे अधिक प्रखर प्रकाश व सामर्थ्य आहे, अधिक एक त्यांच्यापेक्षा महान साक्ष. आता आपल्याकडे अधिक मोठी अशी पुनरुत्थानाची साक्ष आहे. आपल्याकडे त्यांच्यापेक्षा अधिक मुळावलेल्या व स्थिर अशा गोष्टी आहेत. परंतु हे अशा प्रकारे आहे जसे मी लुथरन कॉलेजमध्ये नजीकच्या काळात बोललो, त्या काळी ते लोक म्हणाले, आम्हाला काय प्राप्त झाले आहे? मी त्यांना म्हणालो, एका मनुष्याने शेतात पीक लावले, त्या पिकाला थोडी पालवी फुटली आणि त्याने म्हटले, प्रभू या पिकाबद्दल मी तुझे आभार मानतो. तत्वत त्यांच्याकडे ते होते, परंतु ते एका सुरुवातीच्या रूपात होते. कालांतराने ते एक देठ बनले व त्यानंतर त्यामधून गोंडा बाहेर आला, जे मेथडिस्ट होते. जर तुम्ही निसर्गाकडे पाहाल तर तुम्हाला त्यातून देवाची कार्यपद्धती समजेल. तेथे एक रहस्य दडलेले आहे जे माझ्या सेवकाईमध्येही घडत आहे. पहा, हे निसर्गाकडे बघण्याद्वारे समजते. बघा ते कशा प्रकारे करते, कोणत्या युगात व कोणत्या समयात. तुम्ही समजू शकता की तुम्ही कुठे राहत आहात. आपल्या युगाकडे निरखून पहा. तर आता मेथडिस्ट ते गोंड्याप्रमाणे होते. त्यांनी लुथरन लोकांकडे पाहून म्हटले, आम्हाला तर पवित्रीकरण मिळाले आहे, तुम्हाला त्यातले काहीच मिळाले नाही. कालांतराने मेथडिस्ट मधून त्या कोम मधून कणसे बाहेर येऊ लागली. ते पेंटिकॉस्ट होते. तेथे तुम्ही पाहता न्यायीकरण त्याची एक पायरी, पवित्रीकरण त्याची दुसरी पायरी होती, पवित्र आत्मा ही त्याची आणखी एक पायरी होती. पेंटिकॉस्ट, लुथर, वेस्ली, पेंटिकॉस्ट. आता पेंटिकॉस्टल युगात काय घडते मला हे आवडते, कारण पेंटिकॉस्टल युगात त्याने फक्त पालवी नव्हे, गोंडा नव्हे, तर आता कणसे गोंड्याला म्हणू शकत नाही मला तुझी गरज नाही, किंवा गोंडा पालवीला म्हणू शकत नाही मला तुझी गरज नाही, कारण हे जीवन जे पालवीमध्ये होते त्यातूनच गोंडा आलेला आहे. ते जीवन जे गोंड्यात होते त्यातूनच कणसे बाहेर आली. आणि लुथरन मंडळी मधूनच वेस्लीची मंडळी आली. वेस्लीच्या मंडळी मधूनच पेंटिकॉस्टल मंडळी उदयास आली. परंतु पेंटिकॉस्ट तो काय आहे? तो तर त्याच प्रकारच्या बीजाच्या पुनर्बांधणीला दर्शवितो जो जमिनीमध्ये सुरुवातीला टाकण्यात आला, की ज्याद्वारे पेंटिकॉस्टचे पूर्ण सामर्थ्य पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याच्या रूपात परत आणले. पहा, या शेवटच्या युगात होय, पाहण्यासाठी व विश्वास ठेवण्यासाठी आणि त्याकडे पाहण्यासाठी ही किती महान गोष्ट आहे. आता या युगात ज्यात आम्ही राहत आहोत हे युग हे पेंटिकॉस्ट युगाच्या पुढचे आहे. पेंटिकॉस्टचे रूपांतर संघटनेमध्ये झाले आहे व त्यामध्ये अनेक प्रकारचे ढोंग दिसू लागले आहे. आम्ही असे आहोत, आम्ही तसे आहोत, तो त्यांचा स्वभाव आहे. त्याविषयी तुम्ही काहीच करू शकत नाही. तो त्यांचा स्वभाव आहे आणि ते तसेच करणार. ती त्यांच्यासाठी पूर्वनियोजित योजना आहे. परंतु मंडळी पुढे सरकली आहे. ती तर अधिक महान, अधिक सामर्थ्यात गेली आहे. हे तर दानांची पुनर्बांधणी आहे. आणि अनेक पेंटिकॉस्टल लोक दैवी आरोग्यात, दूतांच्या सेवकाईत व देवाच्या सामर्थ्यात विश्वास ठेवित नाहीत. अनेक पेंटिकॉस्टल लोक मला पडलेल्या दृष्टांतांना भूतांपासून संबोधतात, तर अनेक पेंटिकॉस्टल संघटनांना या सर्व गोष्टीविषयी काहीच घेणे नाहीये. पहा, आम्ही त्यांच्यामधून पुढे निघून आलो आहोत. जशा प्रकारे मेथडिस्ट लोक पेंटिकॉस्टल लोकांना अनन्य भाषा बोलल्यामुळे वेडे म्हणतात, जसे लुथरन लोक मेथडिस्ट लोकांना जोरात प्रार्थना केल्यामुळे वेडे म्हणतात. पहा, परंतु हे सर्व त्या पवित्र आत्म्यापासूनच प्राप्त झाले असून त्या महान मंडळीला देवाच्या सामर्थ्याने परिपूर्ण भरण्यासाठी होत आहे. हालेलुया. तोपर्यंत जोपर्यंत ही मंडळी एका विशिष्ट स्थानापर्यंत पोहोचून येशूने केलेली कृत्य त्यांच्यामध्ये दिसून येईल तोपर्यंत मित्रांनो आपण खूपच जवळ पोहोचलेलो आहोत. मला येथे थोडा वेळ थांबावे असे वाटते काही मिनिटांसाठी, हे समजण्यासाठी की देवाने मंडळीमध्ये पवित्र आत्मा कशासाठी दिला. तुम्हाला आणखी एका उदाहरणातून समजावे म्हणून, जुन्या करारामध्ये जेव्हा एक लहान मूल एका माणसाने आपल्यासाठी घर बांधले, त्याने त्यानंतर आपल्यासाठी एक पत्नी आणली, ही एक पहिली गोष्ट झाली. त्यानंतर तो एका संघटनेप्रमाणे मोठा माणूस झाला, हे देखील चांगलं होतं. त्यानंतर तेथे एक गोष्ट घडली, त्या घरामध्ये एक जन्म झाला. तोच तो समय होता जेव्हा पवित्र आत्मा, पहा, दुसरा आत्मा आत आला जो एक पुत्र होता. तो पुत्र त्याच्याजवळ पूर्ण अधिकार नव्हता किंवा तो वारसही नव्हता जोपर्यंत तो एका विशिष्ट वयापर्यंत पोहोचत नाही. त्याला पहिल्याने आपणास सिद्ध करावे लागेल. होय, आणि त्यानंतर त्यांच्याकडे दत्तक घेण्याचा नियम होता आपल्यामध्ये असलेल्या सेवकांसाठी. मी हे पुत्राला त्याच्या स्थानी नेमणे याविषयी सांगत आहे. पहा, असे झाल्यानंतर तो त्या स्थितीत पोहोचतो जेथे त्याला दत्तक घेण्यात येत असे. येशूने याचे फार सुंदर उदाहरण रूपांतराच्या डोंगरावर दिले. ज्याप्रमाणे मी म्हणालो, देव कधीच कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपल्या नियमाबाहेर जात नसतो. जर तुमच्याकडे या डोंगरावर एक विहीर असून त्यातून पाणी हवेत सर्वत्र फेकले जात असेल आणि दुसऱ्या डोंगरावर आग लागली असून तिथे पीक जळत असेल, तुम्ही त्या डोंगरावर उभा राहून असे म्हणू लागता, हे पाण्या तू येथे येऊन माझ्या पिकावर पड, हे पाण्या तू माझ्या पिकाकडे चल. तो ते कधीच करणार नाही. परंतु तुम्ही जर गुरुत्वाकर्षण नियमाप्रमाणे कार्य कराल तर तुम्ही तो पाणी त्या पिकापर्यंत नेऊ शकता. तुमच्या समोर एक आजारी मनुष्य असेल किंवा एक पापी मनुष्य आहे किंवा एक मनुष्य ज्याला सरळ व्हायचे आहे, जो दारू पिणे सोडू शकत नाही, जो धूम्रपान सोडू शकत नाही किंवा असा मनुष्य जो वासनांना सोडू शकत नाही, अशा मनुष्यावर जर तुम्ही देवाच्या नियमांप्रमाणे काम करू द्याल, त्याला पवित्र आत्मा तेथे येऊ द्या, तर तो तेव्हा आपल्या स्वतःचा असणार नाही. तेव्हा तो हे सर्व गोष्टी त्या क्षणी सोडून देईल कारण पवित्र आत्म्याने त्यावेळी त्याचा ताबा घेतला आहे. परंतु यासाठी तुम्हाला देवाच्या नियमाप्रमाणे वागावं लागेल, देवाच्या नियमाप्रमाणे. आता जुन्या करारामध्ये जेव्हा एक बाळ जन्मास येत असे तेव्हा ते त्याच्या कृतीकडे नजर ठेवून असत की ते कशा प्रकारे वागत आहे. त्यानंतर त्याचा पिता जो एक महान व्यावसायिक आपल्या 40 किंवा 50 मध्ये असेल, त्याला आपल्या मुलाला शिकविण्यासाठी वेळ मिळाला नसेल. म्हणून त्या दिवसात आजच्या सारख्या सरकारी शाळा नव्हत्या, म्हणून ते आपल्या मुलांना शिकविण्यासाठी एक गुरु किंवा एक मार्गदर्शक शाळा मास्तर नेमित असत. आणि ते उत्तम असा शाळा मास्तर शोधून आणत की जो प्रामाणिक असेल आणि पित्याला मुलाविषयी सर्व सत्य सांगेल. आणि जेव्हा तो मुलगा एका विशिष्ट वयात येईल, जसे प्रौढ होत असे, जर तो मुलगा विश्वासघातकी चांगल्या प्रकारे वागत नसेल, आपल्या बापाच्या व्यवसायाकडे लक्ष देत नसेल, जर तो संपूर्ण वेळ उन्हाळक्या करून स्त्रियांच्या मागे फिरत असे किंवा दारू पिणे किंवा जुगार किंवा घोड्यांच्या शर्यतीमध्ये गुंग असेल, अशा परिस्थितीत तो मुलगा नेहमीच आपल्या बापाचा एक पुत्र असेल. परंतु तो त्या स्थितीत कधीच नसेल की तो त्याच्या बापाच्या सर्वस्वाचा वारस बनावा. परंतु तो जर एक चांगला मुलगा असेल व त्याला आपल्या बापाच्या व्यवसायात रुची असेल आणि त्याने स्वतःला एक चांगला मुलगा म्हणून सिद्ध केले असेल, तर ते एक समारंभ करीत. ते त्या मुलाच्या अंगात पांढरा झगा घालून रस्त्यावरून त्याची मिरवणूक काढीत आणि ते त्याला एका पराचीवर बसवीत. यासाठी सर्व शहराने त्याला पहावे. ते एक मोठा सण आणि योबेल वर्ष साजरा करीत आणि त्यानंतर तो पिता दत्तक घेण्याचा विधी करी. त्याने आपला स्वतःचा पुत्र आपल्या स्वतःच्या व्यवसायासाठी दत्तक घेतला आणि आता तो पुत्र त्याच्या पित्याच्या बरोबरीचा असे समजण्यात येत असे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जर ते आजचे युग असेल, बँकेच्या चेकवर बापाच्या व पुत्राच्या सहीचे महत्व एक समान असणे असे आहे. आता बघा देवाने काय केले. जेव्हा त्याचा तो पुत्र जन्मास आला त्याने त्याला 30 वर्षापर्यंत आपले जीवन जगू देऊन त्याला पारखिले व त्याची कृती तपासली. त्यानंतर त्यांनी त्याला 3 वर्षाची कठीण परीक्षा दिली आणि त्या कठीण परीक्षेच्या शेवटी जेव्हा त्याला दिसून आले की तो आपल्या पित्याच्या व्यवसायासाठी योग्य आहे, तेव्हा तो त्याला रूपांतराच्या पर्वतावर लुकलुक शुभवर्तमानामध्ये लिहिल्याप्रमाणे त्यांनी पेत्र, याकोब आणि योहान या तिघांना साक्षी म्हणून घेऊन डोंगराच्या माथ्यावर घेऊन गेला व तेथे त्याने दत्तकपणाचा विधी पूर्ण केला. त्या तिघांनी वर पाहिले तो येशूचे कपडे चमकू लागले व त्यामधून विजेसारखा शुभ्र प्रकाश बाहेर येऊ लागला. त्यानंतर मेघांनी त्याला वेष्टिले. मेघांतून एक वाणी मोठ्याने म्हणाली, हा माझा परम प्रिय पुत्र आहे, तुम्ही त्याचे ऐका. मी आता खाली बसत आहे आणि आणखी काही बोलायचे नाही. त्याचे सर्व बोलणे न्याय व सत्य आहे. आता मंडळी त्या शाळांमधून आलेली आहे. तिचे लग्न होऊन आता बराच काळ गेला आहे व ती आता एक संप्रदाय व एक संस्था बनली आहे. परंतु तुम्ही पाहता येथे जन्म होऊन काहीतरी विचित्र उत्पन्न झालेला आहे आणि आता ती या एका स्थानात आलेली आहे की जेथे पेंटिकॉस्टल मंडळी नवीन जन्माद्वारे तिची कसोटी व पारखणी होऊन व आता ती अजून पुढे आलेली आहे. देव मंडळीसोबत एक संस्था म्हणून व्यवहार करीत नाही, तो मंडळीसोबत एक लोकांचा समुदाय म्हणून देखील व्यवहार करीत नाही, तर तो मंडळीशी व्यक्तिगतरित्या प्रत्येक व्यक्तीशी व्यवहार करीतो. आणि आता ते एका समयापर्यंत येऊन पोहोचले आहेत. यात काही गुप्त नाही. आपण सर्व ते पाहतो. जो मनुष्य आपणास योग्य असे सिद्ध करतो आणि देव त्याच्यावर प्रेम करतो तेव्हा तो त्याला आपल्यासह कुठेतरी नेतो. तेथे तो आपल्या दूतांसमोर त्याच्यासाठी काही करतो. तो त्याला वर उचलून देवाच्या उपस्थितीत नेतो व त्याला दाने वरदाने देतो व त्याला भरून आपल्या कामासाठी वेगळे करतो. अशाच प्रकारच्या युगात आपण राहत आहोत. तोच पवित्र आत्मा ज्याने लुथरन लोकांना वाचवले, मेथडिस्ट लोकांना पवित्र केले व पेंटिकॉस्टल लोकांचा बाप्तिस्मा केला, तोच आता प्रभू येशूच्या आगमनासाठी बसलेला आहे. जेव्हा ते इतके सामर्थ्यशाली असेल ते शरीर या समुदायावर मंडळीवर उतरेल तेव्हा तो कबरेंतून मृत लोकांना जिवंत करून बाहेर काढेल तेव्हा तेथे पुनरुत्थान होईल. यासाठीच पवित्र आत्मा देण्यात आला. आता पवित्र आत्मा काय आहे? आपल्या विना ते परिपूर्ण होऊ शकत नाही. ते त्याखाली कधी काळी राहत होते व आता आपण त्याखाली आता राहत आहोत. जेव्हा शत्रू एका पुराप्रमाणे आपल्यावर येतो तेव्हा देवाचा आत्मा त्याविरुद्ध आपले सामर्थ्य उभे करीतो. पहा, आपण त्याच दिवसात राहत आहोत. मागे त्या काळचे लोक या काळाप्रमाणे हुशार नव्हते. ते अणुबॉम्ब किंवा गाडी बनवू शकत नव्हते. त्यांच्याकडे आजच्या प्रमाणे विज्ञान व इतर गोष्टी नव्हत्या आणि त्यांच्याकडे रहस्यमय गोष्टी नव्हत्या की ते म्हणू शकतील की धुळीमुळे मनुष्य अचानक नष्ट झाले किंवा काहीतरी गोष्टींचे विश्लेषण करून काहीतरी सिद्ध करून दाखवावे व त्याद्वारे लोकांना नास्तिक बनवावे. परंतु आता जेव्हा आपल्याला त्याची गरज आहे तेव्हा देवाने आपले सामर्थ्य प्रकट केले आहे. ते सामर्थ्य कशात आहे? देव आपला आत्मा आम्हावर ओतीत आहे. जे लोक तेथे कबरेमध्ये विसावा घेत आहेत व जे आत्मे वेदी खालून रडून ओरडत आहेत, जशा प्रकारे शास्त्रात लिहिले आहे, हे प्रभू अजून किती काळ, अजून किती वेळ, अजून किती काळ, देव माझी व तुमची वाट पाहत आहे. तशाच प्रकारे मंडळी देखील माझी व तुमची वाट पाहत आहे. तो दत्तक घेण्याचा समय येईल जेव्हा देव आपली पूर्णता, त्याचे सामर्थ्य, त्याचे पुनरुत्थान आम्हामध्ये ओतणार आहे. तेव्हा जेव्हा ख्रिस्त आणि मंडळी एवढे जवळ येतील व ख्रिस्त आपल्यामध्ये प्रकट होईल आणि मृतांना उठवी आणि तेव्हा आम्ही रूपांतरामध्ये घेतले जाऊ. आता आम्ही त्याविषयी बोलणार आहोत, तुम्हाला दाखवणार आहोत की जे पवित्र आत्म्याने भरलेले आहेत तेच रूपांतरामध्ये घेतले जातील. मृतांपैकी बाकीचे लोक 3000 वर्षे पूर्ण होईपर्यंत जिवंत झाले नाहीत, हे सत्य आहे. फक्त पवित्र आत्म्याने भरलेले लोक रूपांतरामध्ये निघून गेले. आता देवाने पवित्र आत्मा दिला. माझ्याकडे अजून एक शास्त्र भाग आहे, योहान 14:12. हा शास्त्र भाग या आराधनालयामध्ये जमलेल्या सर्वांना ज्ञात आहे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो. आता येथे उल्लेख केलेला शब्द विश्वास ठेवणे, यामुळे तुम्ही खचू नका. नामधारी मंडळी देखील म्हणते, होय मी विश्वास करते, खचित मी विश्वास करतो येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे. भूते देखील तोच विश्वास करतात, ते अगदी बरोबर आहे. बायबल देखील म्हणते की तो आहे. परंतु योहानाच्या शास्त्र भागात असे म्हटले आहे, पवित्र आत्म्या वाचून कोणी मनुष्य येशूला ख्रिस्त म्हणून संबोधू शकत नाही. हे अशा प्रकारे शास्त्रामध्ये लिहिले आहे. वाचन थांबवण्या अगोदर मी येथे काही काळ थांबू इच्छितो. तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आल्याशिवाय तुमचे परिवर्तन होऊ शकत नाही, हे खरे आहे. तुम्ही त्याद्वारे विश्वास करीता. पवित्र आत्मा तुमच्याशी बोलला आणि तुम्ही त्याची जाहीरपणे कबुली दिली. त्या सैतानाकडे तीच गोष्ट आहे, मी विश्वास करीतो की तो देवाचा पुत्र आहे. सैतान देखील तशाच प्रकारे विश्वास करतो, परंतु तुम्ही त्याच्याकडे चालता. जेव्हा पेत्राला बोलावून व प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याद्वारे नीतिमान ठरविण्यात आले आणि योहान 17:17 येशूने त्या सर्वांना वचनाद्वारे पवित्र केले, कारण वचन हेच सत्य आहे आणि तो स्वतः ते वचन होता. योहान 1 म्हणतो, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता आणि शब्द देही झाला आणि त्याने आमच्या मध्ये वस्ती केली. तोच शब्द होता म्हणून त्याने त्यांना पवित्र केले. तो म्हणाला, हे पित्या आपल्यामध्ये असलेल्या आत्म्याशी तू बोलला, मी त्यांना वचनाच्या द्वारे पवित्र करीत आहे. त्याने हे स्वतः त्यांच्यावर हात ठेवण्याद्वारे केले. तुझे वचन हेच सत्य आहे. एका स्त्रीच्या गर्भाशयात त्याने फक्त आपल्या एका शब्दाने त्याला अस्तित्वात आणले. त्याला देवाच्या वचना व्यतिरिक्त अगदी अशक्य होते की ज्याद्वारे तो प्रकट होऊ शकत होता. मी त्यांना पवित्र करीत आहे. त्यांनी त्यांना अशुद्ध आत्म्यावर अधिकार दिला, ते बाहेर निघून गेले. त्यांनी त्यांची नावे कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात नमूद केली आणि त्यांनी त्याला बाहेर पाठविले. योहान 10:10 व त्यांना अशुद्ध आत्म्यावर अधिकार दिला, ज्याद्वारे ते अशुद्ध आत्म्याला बाहेर काढू शकत होते आणि देवाचे कार्य करू शकत होते. त्यानंतर ते उल्हासित होऊन परत आले, म्हणाले, भूते देखील आम्हाला वश होतात. तो त्यांना म्हणाला, भूते देखील तुम्हाला वश होतात म्हणून उल्हास करू नका, तर तुमची नावे त्या पुस्तकात लिहिलेली आहेत म्हणून करा. आणि यहुदा देखील त्यांच्या सोबत होता. बघा ते किती जवळ येऊ शकतात, न्यायीकरणापासून ते पवित्रीकरणापर्यंत. परंतु त्याने आपला रंग कधी दाखवला, त्याने आपल्याला कधी प्रकट केले? पेंटिकॉस्ट येण्याच्या अगोदर त्याने आपला रंग दाखवला. सावध असा, तो आत्मा सुरुवातीला खूपच भक्तिमान आणि निर्मळ असा भासेल. पवित्र आत्म्याकडे येईल, तेथेच स्वतःला अलिप्त करतील. हा तोच आत्मा आहे, काय तुम्ही पाहू शकता काय, जो वरती येत आहे, ख्रिस्त विरोधक. आणि येशू म्हणाला, शेवटच्या दिवशी हे इतके जवळ येतील की शक्य असल्यास निवडलेल्यास देखील ते फसवण्याचा प्रयत्न करतील. परंतु लक्षात ठेवा, फक्त निवडलेले हे पाहू शकतील. देव निवडीद्वारे पाचारण करतो. काय तुम्हाला आनंद नाही होत की तुम्ही त्यांच्यातले आहात? आजच्या रात्री काय तुम्ही तेच लोक नाही आहात काय, ज्यांच्या व हृदयामध्ये आज एक प्रकारची ओढ लागली आहे की मला तो पवित्र आत्मा हवा आहे, देवा मला तू माझ्या हृदयात हवा आहेस. हे सर्व अशामुळे आहे कारण देवाने तुमचे नाव कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात जगाच्या स्थापने अगोदर लिहून ठेवले आहे. तो हे म्हणाला होता, माझ्याकडे कोणीही व्यक्ती येऊ शकत नाही. येशू म्हणाला, माझ्या पित्याने त्यांना आकर्षित केल्याशिवाय जे कोणी माझ्याकडे येतात त्यांना मी सार्वकालिक जीवन बहाल करतो. आता सार्वकालिक जीवन काय आहे? तो पवित्र आत्मा आहे. तुम्ही हे शब्द सार्वकालिक जीवन ग्रीक भाषेत त्याचा अर्थ शोधाल तर तेथे झोई हा शब्द तुम्हाला आढळेल. झोई हा पवित्र आत्मा आहे. जे सर्व मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाले ते सर्व माझ्याकडे येतील आणि जे सर्व माझ्याकडे येतील मी पवित्र आत्मा देऊन त्यांना शेवटच्या दिवशी उठवीन. मी हे करीन, तो म्हणाला. यामध्ये कुठेही जर किंवा तर नाही, मी हे करीन। जे कोणी माझ्याकडे येतील आणि त्यांना मी सार्वकालिक जीवन देईन, त्यांना त्याला उठवणे भाग आहे, कारण त्याच्याकडे सार्वकालिक जीवन आहे, त्याला यावे लागेल। अशा प्रकारे मरू शकत नाही जोपर्यंत देव मरत नाही। अहो, या देशांतील व या लहान शहरांतील माझ्या सर्व मित्रांनो, जर मी माझ्या मानवी आवाजाने तुमच्या हृदयामध्ये पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याचे महत्व पटवू शकेन, तर ते तुमच्या जीवनातील एक महान व अद्भुत असे प्रकटीकरण असेल। ते बघण्यासाठी आम्हाला हे केले पाहिजे। मला एक गोष्ट आता स्पष्ट करायची आहे, तुमचे परिवर्तन झाले नाही। पेत्र तर वाचविला गेला होता, त्याने देवावर विश्वास ठेवून तो त्याच्या मागे चालत होता, परंतु येशूने त्याला तू कोण आहे हे स्पष्ट केले व आपल्या मागे चालण्यास सांगितले। त्याने त्याला अशुद्ध आत्म्यावर अधिकार दिला आणि त्याला पवित्र केले। परंतु या सर्व गोष्टीनंतर आपण बघतो तो या समुदायाचा एक मुख्य प्रवक्ता झाला, जशा प्रकारे कॅथलिक त्याला संबोधतात, मंडळीचा अध्यक्ष किंवा पोप किंवा अशाच सारखे काहीतरी, मंडळीचा एक मुखिया। तरीही येशूने म्हटले, त्या रात्री जेव्हा त्याने त्याला नाकारले, पेत्रा काय तू माझ्यावर प्रीती करतोस, आणि तो म्हणाला, प्रभू तू हे जाणतोस की मी तुझ्यावरती प्रीती करतो, तेव्हा तो त्याला म्हणाला, माझी मेंढरे चार, आणि हे तीन वेळा सांगितले। आणि पेत्र त्याला म्हणाला, तू हे जाणतोस की मी तुझ्यावर प्रीती करतो, मी तुझ्याबरोबर शेवटपर्यंत असेन, तुझ्यासाठी मी मरण्यास देखील तयार आहे। आणि अशा प्रकारे तो त्याला म्हणाला, आज कोंबडा तीन वेळा आरवण्या अगोदर तू मला तीन वेळा नाकारशील। तो त्याला म्हणाला, परंतु पेत्रा मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे। ऐका, येथे तो थांबला नाही, मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे आणि तू वळलास, म्हणजे आपल्या बंधूंना स्थिर कर, तू वळल्यानंतर। त्याने हे शब्द ओरडून सांगितले होते। त्यानंतर बहुधा तो आत्म्यात नाचला असेल, त्याने सर्व प्रकारचे कार्य केले होते, परंतु त्याला अजूनही पवित्र आत्मा मिळाला नव्हता। तू वळलास म्हणजे आपल्या बंधूंना स्थिर कर, हे सत्य आहे, त्याचे मनोरथ पुढे चालू ठेव। आता मला योहान 14:12 वाचून संपू द्या। आणि 14 अध्यायात व 12 वचनात येशू म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो की जो माझ्यावर विश्वास ठेवी आणि तुम्ही त्याच्यावर तिथपर्यंत विश्वास ठेवणार नाही जोपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवतो, तुम्ही त्याच्यामध्ये विश्वास ठेवू शकता। हे किती जणांना समजले आहे? ज्यांना समजले आहे काय ते आमीन म्हणतील। तुम्हाला हे लक्षात आहे काय? प्रेषित कृत्ये 19 मध्ये, मला येथे विषयांतर करणे जरी आवडत नाही तरी आता ते माझ्या समोर आल्यामुळे मी त्यावर बोलतो। प्रेषित कृत्ये 19 अध्याय, येथे आपण एक बॅप्टिस्ट प्रचारक पाहतो जो एक शास्त्री होता आणि ज्याचे परिवर्तन झाले होते, आणि तो लोकांमध्ये प्रचार करून लोकांना वाचवित असे, आणि त्या लोकांमध्ये महान आनंद उल्हास व स्तुती चालत असे व प्रार्थना सभा होत असत। प्रेषित कृत्ये 18, मी काल संध्याकाळी त्यांच्याविषयी बोललो, ते अक्विला व प्रिस्किला ते त्याला भेटण्यास गेले, आणि त्यांना हे ठाऊक होते की तो एक महान व्यक्ती असून तो शास्त्राचा अभ्यासक होता, आणि हो, बायबलचा आधार घेऊन लोकांना हे पटवून सांगत होता की येशू हा देवाचा पुत्र आहे, परंतु त्याला फक्त योहानाचा बाप्तिस्मा ठाऊक होता, त्याला अजून पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा ठाऊक नव्हता। म्हणून तो असे म्हणाला, अक्विला व प्रिस्किला ते पती आणि पत्नी जे तंबू विणणारे, पॉल सुद्धा एक तंबू विणणारा होता, आणि त्यांना पौलाच्या शिकवणीद्वारे पवित्र आत्मा मिळाला होता। ते म्हणाले, आमच्याकडे येथे एक लहान भाऊ येत आहे, त्याला आमच्याशी थोडे त्याविषयी बोलू द्या। आणि पौलाने येऊन जेव्हा त्याला प्रचार करताना ऐकले, त्याला ठाऊक होते की तो एक महान व्यक्ती आहे, तेव्हा तो त्याला म्हणाला, तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हास पवित्र आत्मा मिळाला काय? ते म्हणाले, आम्हाला ठाऊक नाही तेथे पवित्र आत्मा आहे किंवा नाही। तो म्हणाला, तर मग तुमचा किंवा उचित ग्रीक शब्द तुमचा बाप्तिस्मा कसा करण्यात आला? ते त्याला म्हणाले, आमचा बाप्तिस्मा योहान बाप्तिस्मा करणाऱ्याद्वारे झाला। आता लक्ष द्या, येथे पॉल काय म्हणाला? पॉल म्हणाला की योहान खचितच पश्चातापाचा बाप्तिस्मा देत होता, पापांच्या मोचनासाठी नाही, परंतु तो पश्चातापासाठी होता, हाच तुम्ही विश्वास करीत होता। जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला तुमचा व्यक्तिगत तारणार असे स्वीकारता, तेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्यावर विश्वास ठेवता। माझ्या बॅप्टिस्ट भावांनो, तो पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा नाही, हे चुकीचे आहे। असेच एके दिवशी एक भाऊ मला म्हणाले, भाऊ ब्रॅनम किंवा काही काळापूर्वी महिने अगोदर त्याने मला विचारले, भाऊ ब्रॅनम, अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला व ते त्याच्यासाठी नीतिमत्व असे गणण्यात आले. मी म्हणालो, खरोखरच? म्हणालो, विश्वास ठेवण्याशिवाय माणूस अजून काय करू शकतो? मी त्याला म्हणालो, मनुष्य फक्त हेच काय ते करू शकतो, आज देखील हेच काय ते तो करू शकतो, ते म्हणजे देवावर विश्वास ठेवणे. परंतु देवाने त्याला सुनतेची खूण दिली. या गोष्टी आपण कालच्या रात्री पाहिल्या. त्याने त्याच्यावर विश्वास ठेवला, याची खून म्हणून ते त्याला देण्यात आले. आणि आज जर देव तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता जेव्हा त्याला आपला व्यक्तिगत तारणार असे ग्रहण करता, परंतु जेव्हा देव तुम्हाला पवित्र आत्म्याचा शिक्का देतो तो तुम्हाला सार्वकालिक मुक्कामासाठी मुद्रित करतो. आता तुम्ही बॅप्टिस्ट तो घेता, मी तुम्हा बरोबर सार्वकालिक सुरक्षितेकरिता असेन, ओय श्रीमान. कारण देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. तुम्ही फक्त विश्वास ठेवण्याने नव्हे तर पवित्र आत्म्याने मुद्रित केलेले आहात. इफिस करासपत्र 4:3 देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. तुम्हाला तो शिक्का मिळतो. जेव्हा तुमच्यावर देवाची कृपा दृष्टी होते आणि तो तुम्हास पवित्र आत्म्याद्वारे मुद्रित करतो, हे अशा प्रकारे आहे. कारण बायबल म्हणते, कोणीही मनुष्य पवित्र आत्म्या वाचून येशू हा ख्रिस्त आहे असे म्हणत नाही. तुम्ही म्हणता, मी विश्वास करीतो कारण ते माझ्या पालकांनी म्हटले आहे. तू बरोबर आहे, परंतु त्याचा तुम्हाला फायदा होत नाही. मी विश्वास करीतो कारण वचन असे म्हणत आहे, ते बरोबर आहे, परंतु त्याने देखील तुम्हाला फायदा होत नाही. तुम्ही फक्त एकाच मार्गाद्वारे म्हणू शकता की येशू हा ख्रिस्त आहे. जेव्हा तुमच्यामध्ये पवित्र आत्मा येतो आणि तो तुम्हाला त्याची खून देऊन तुमच्या जीवनातून त्याची साक्ष प्रकट करतो, तो देवाचा पुत्र आहे. केवळ तो एकच मार्ग आहे ज्याद्वारे तुम्हाला पुनरुत्थान समजू शकते. जेव्हा पवित्र आत्मा तुम्हामध्ये आपली खून प्रकट करतो, जेव्हा तो पवित्र आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देऊन पुढे येणाऱ्या गोष्टी प्रकट करील. तुम्हाला मी हे जे सांगितले होते त्याची तुम्हाला आठवण करून देईल. तुम्हाला हे सर्व कोणत्याही शाळेत सापडणार नाही. पहा, तो तुम्हाला या सर्व गोष्टींची आठवण करून देईल. आता आपण योहान 14:12 या शास्त्र भागांतून पुढे वाचूया. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी जी कृत्ये करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करेल आणि त्यापेक्षा मोठी करील. जर तुम्हाला पाहायचे असेल तर वास्तविक भाषांतरानुसार त्याचा अर्थ अधिक असा आहे, यापेक्षाही अधिक कृत्य करील कारण मी पित्याकडे जातो. जर तो आपल्या पित्याकडे गेला तर पवित्र आत्मा खाली येईल. काय हे बरोबर आहे? दुसऱ्या एका शास्त्र भागात असे लिहिले आहे, कारण मी जर गेलो नाही तर तो कैवारी आत्मा तुम्हाकडे येणार नाही, परंतु जर मी गेलो तर मी तुम्हाकडे पुन्हा येईन व तुम्हामध्ये वस्ती करीन. पहा, येथे देव आम्हा बरोबर आहे. पहिल्याने तुम्हा वर होता, ख्रिस्त रूपाने तुम्हा बरोबर होता, व आता पवित्र आत्म्याच्या रूपाने देव तुम्हा मध्ये आहे. आता जी कृत्ये मी करीतो ती तुम्ही देखील कराल. दुसरे कोणते कृत्य नव्हे, परंतु देवाला तुम्हामध्ये पवित्र आत्मा द्यायचा आहे की जेणेकरून तो तुम्हामध्ये ख्रिस्ताचे कार्य पुढे चालू ठेवू शकेल. लुथरच्या काळात त्या कार्याची एवढी गरज नव्हती, ती तर देवाची मंडळी होती. ते नव्हते, वेस्लीच्या काळात त्याहून अधिक कार्याची गरज होती. कारण बायबल म्हणते, हे जग अधिक शहाणे व सर्व काळाहून अधिक अशक्त बनत जाईल, ते अधिकाधिक क्रूर बनत जाईल. आपण जग अधिक दुष्ट बनत आहे, आम्हाला हे ठाऊक आहे. का 100 वर्ष अगोदर मनुष्याच्या मनात जो विचार देखील नव्हता त्या गोष्टी आज मनुष्य करीत आहे, तशाच प्रकारे मनुष्य अधिक क्रूर बनला आहे, सर्व काळांपेक्षा अधिक क्रूर, व तो अधिकाधिक क्रूर बनत जाईल. शास्त्र लेखात असेच म्हटले आहे, अधिकाधिक. तर पवित्र आत्मा पुढे पुढे सरकत आहे. लुथरच्या काळात त्याचा लहान श्वास त्यामध्ये होता, वेस्लीच्या काळात त्याची एक झुळूक होती, आणि आता पेंटिकॉस्टच्या काळात ती एक जोरदार फुंकर बनली आहे. आता तो आत्मा आणि श्वास एक बनले आहे. ती आता सर्वांना एकत्र आणून त्याच पवित्र आत्म्याची सामर्थ्यशाली फुंकर तुम्हावर मारित आहे, ज्याद्वारे तुम्हामध्ये तेच कार्य प्रकट होत आहे जे त्याने मागील दिवसात केले होते. आज तीच गोष्ट तुम्हामध्ये आता प्रकट होत आहे. लक्ष द्या, येशू काय म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्या वाचून त्याला स्वतःहून काहीही करता येत नाही. कारण जे काही तो करतो ते पुत्रही तसेच करतो. पिता माझ्यामध्ये राहतो व तोच सर्व कार्य करतो. समजले? आता लक्ष द्या, येथे अजून एक गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगू इच्छितो. जशा प्रकारे पित्याने मला पाठवले आहे, आता लक्ष द्या, जशा प्रकारे पित्याने मला पाठवले आहे तशा प्रकारे मी तुम्हाला पाठवित आहे. जशा प्रकारे पित्याने त्याला कशा प्रकारे पाठवले बरे? तर तो पिता ज्याने त्याला पाठवले तो स्वर्गांतून खाली उतरून त्याच्यामध्ये वस्ती केली. तो पुढे गेला, तो म्हणाला, मी सदैव तेच करतो जे माझ्या पित्याला आवडते. समजले? त्याने त्याच गोष्टी केल्या जे पित्याने त्याला करण्यास दाखविले. पित्याने दाखविल्याशिवाय मी काहीही करीत नाही. देवाने त्याला पाठविले आहे, तो त्याच्यामध्ये होता. आणि ज्या प्रकारे माझ्या पित्याने मला पाठविले आहे तशाच प्रकारे मी तुम्हाला पाठवित आहे. ते काय आहे? देव तुमच्या मध्ये तेच कार्य काय तेच करीत आहे. येशू म्हणाला, जो असे विश्वास ठेवतो मी त्याच्यामध्ये आहे, म्हणजे पवित्र आत्म्यामध्ये, जो यावर विश्वास ठेवतो त्यांनी माझे पुनरुत्थान अनुभवले आहे व त्याला ठाऊक आहे की मी त्याच्यामध्ये आहे, जो माझ्यामध्ये आहे. तुम्ही जर माझ्यामध्ये राहिला आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली. आता तुम्ही म्हणता मी येशूमध्ये राहतो, परंतु मी दैवी आरोग्यावर विश्वास ठेवित नाही. हे तेच दर्शविते, तो तेथे नाही. मी येशूवर विश्वास ठेवतो, परंतु या दिवसातील पवित्र आत्म्यामध्ये विश्वास करीत नाही, जसे ते त्या काळी करीत होते. हेच दर्शविते, तो तेथे नाही. पवित्र आत्मा त्याने बोललेल्या प्रत्येक शब्दाची नोंद ठेवत असतो. तो खोटारडा नाही. त्याला कोणाचीच भीती नाहीये, कोणत्या संस्थेचीही नाही. तो कोणासाठी खाली झुकत नसतो. तो बोलतो आणि आपल्या शब्दाशी एकनिष्ठ राहतो. जर त्या उच्च शिक्षित व दूषित स्वयंघोषित विद्वानांना जर का त्याला स्वीकारायचं नसेल, तर देव या दगडामधून आपल्यासाठी अब्रामाची लेकरे उभी करण्यास समर्थ आहे. तो या चोरामधून व लुटारूमधून त्यांना उभे करील. देव हे करू शकतो व तो ते आता करीत आहे. देव या दगडामधून आपल्यासाठी अब्रामाची लेकरे उभे करण्यास समर्थ आहे. कोणीतरी हे करणारच आहे, कारण तो तर देव आहे. तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुमच्यामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, कारण तुम्ही त्याचे वचन मागत आहात व त्याच्या वचनात जीवन आहे. तुम्ही ते कबूल करा. जर देव हे बोलला आहे व त्याविषयी तुमची खात्री आहे, तर पवित्र आत्म्याकडे गोष्टींची नोंद असून ते वचन खरे आहे, तर तेव्हा तुम्ही तेथे आहात. भावा, मागणी कर, तेथे असे लिहिले आहे. जर तू या डोंगराला म्हणशील, तू येथून सरक, आणि जर तू आपल्या हृदयात त्याविषयी शंका न बाळगता, आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. तेथे तुम्ही बोलत नसता, तर तुम्हा मध्ये वसणारा पिता ते बोलत असतो. तो ते बोलण्याचे काम करत असतो. तुम्ही त्या पर्वताशी बोलत नाही, परंतु तुम्हा मध्ये वसणारा पिता त्या पर्वताशी बोलत असतो. त्याला तेथून हल्लेच पाहिजे. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, तो म्हणाला, परंतु माझा आत्मा किंवा माझी वचने कधी नाहीशी होणार नाहीत. खचितच ती नाहीशी होणार नाहीत. पित्या, आता जी कृत्ये मी करीतो, देव आपल्या मंडळीमध्ये राहून त्याचे कार्य करीत असतो. त्यासाठी त्याने पवित्र आत्म्याला आम्हाकडे पाठवले. आता त्याला हे ठाऊक होते की जर त्याने तशा प्रकारे केले नाही तर ते पूर्ण होणार नाही. त्यासाठी पित्याने आपला पुत्र पाठविला व त्यामध्ये त्याने सर्व भरले की त्याद्वारे ते तुम्हामध्ये येईल. अशा प्रकारे जी कृत्य त्याने केली तीच कृत्य येशूने केली. तशाच प्रकारची कृत्य तुम्ही व मंडळी देखील करील. काय तुम्हाला देवाचे कृत्य करण्यास आवडेल? येशू म्हणाला, जर तुम्हाला देवाचे कृत्य करायची असतील तर माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही त्याच्यावर कशा प्रकारे विश्वास ठेवणार? जिथपर्यंत तुम्हामध्ये पवित्र आत्मा येत नाही तोपर्यंत तुम्ही ते करू शकणार नाही. कारण कोणी माणूस असे म्हणू शकत नाही की तो देवाचा पुत्र आहे. तुम्ही तर दुसऱ्याने बोललेले वाक्य बोलत आहात. बायबल असे सांगते की तो देवाचा पुत्र आहे व मी बायबलवर विश्वास ठेवतो. ठीक आहे, बायबल असे सांगते की तो देवाचा पुत्र आहे व मी बायबलवर विश्वास ठेवतो. जर तुमचे पाळक म्हणतात की तो देवाचा पुत्र आहे, तर मी माझ्या पाळकांवर विश्वास ठेवतो. जर माझी आई म्हणत असेल की तो देवाचा पुत्र आहे, तर मी माझ्या आईवर विश्वास ठेवतो. जर माझा मित्र म्हणत असेल की तो देवाचा पुत्र आहे, तर मी माझ्या मित्रावर विश्वास ठेवतो. परंतु एकाच गोष्टीमुळे मी सांगू शकतो की तो देवाचा पुत्र आहे, जेव्हा पवित्र आत्मा माझ्यामध्ये उतरून त्याच्या स्वतःविषयी साक्ष देईल, तेव्हा मला कळेल की तो देवाचा पुत्र आहे. कोणी मनुष्य येशूला ख्रिस्त म्हणू शकत नाही जोपर्यंत त्याच्यामध्ये पवित्र आत्मा येत नाही. आता देवाच्या आत्म्याद्वारे बोलणारा कोणी मनुष्य ख्रिस्ताला शापित ठरवत नाही किंवा असे म्हणू शकत नाही की तो त्या दिवशी काहीतरी होता आणि आज काहीतरी आहे. जर असे झाले तर तो कमकुवत व फसविणारा असा होईल. नाही श्रीमान, तो तर काल आज व युगानयुग सारखाच आहे. प्रत्येक खरा आत्मा त्याविषयी साक्ष देईल. ठीक आहे, आता तो म्हणाला जी कृत्य मी करीत आहे ती तुम्ही देखील कराल. योहान 14:12. आता तीच कृत्य तुम्ही कराल. आता ते म्हणत आहेत मंडळी आज त्याच्यापेक्षा अधिक कृत्य करीत आहे. ते कोणत्या प्रकारे ते करीत आहे? तो म्हणाला जी कृत्य मी करीतो. ते म्हणतात आम्ही साऱ्या जगभर सुवार्तिक पाठविले आहेत, त्याद्वारे आम्ही अधिक कृत्य करतो. परंतु तो म्हणाला जी कृत्य मी करीतो ती तुम्ही पहिल्याने करा व त्यानंतर सुवार्तिकाविषयी बोला. आज येथे थोडा वेळ अगोदर आम्ही मुस्लिम मनुष्याविषयी बोलत होतो. तो म्हणत होता मोहम्मद तर मृत झाला आहे. हे सत्य आहे की तो कबरेमध्ये आहे, परंतु तो कधी काळी उठेल. तो म्हणाला जर तो कबरेमधून उठला तर 24 तासाच्या आत ही बातमी साऱ्या जगाला कळेल. तो म्हणाला तुम्ही लोक म्हणता की येशू उठला आहे, ज्या गोष्टीला आता 2000 वर्षे होऊन गेली तरी 1/3 लोकांना अजून त्याविषयी ठाऊक नाही. याचे कारण असे की तुम्ही त्याविषयी आपल्या बौद्धिक दृष्टिकोनातून बोलत आहात. तुम्ही त्याविषयी आपल्या शाळेच्या किंवा शिक्षणाच्या दृष्टिकोनातून बोलता. जर हे संपूर्ण जग देवाची महान मंडळी कॅथोलिक व प्रोटेस्टंट मिळून सर्व मिळून जर त्यांनी पवित्र आत्म्याचा स्वीकार केला असता तर आज हे जग ख्रिस्तीत्वामध्ये खंबीररित्या मुळावलेले असते. तेथे साम्यवाद अस्तित्वात नसता व तेथे क्लेश किंवा वैर किंवा स्वार्थीपणा किंवा द्वेष नसता. आणि येशू आपल्या सिंहासनावर आरूढ झाला असता आणि आपण सर्व देवाच्या सुख लोकात अनंत जीवनासह चालत राहिलो असतो, अनंत काळासाठी जिवंत असे असतो, एका नवीन शरीरामध्ये पुनरुत्थित होऊन इकडे तिकडे हिंडत असतो. कधीच मातारपण नाही, केस सफेद होणे नाही, कधीच आजारपण नाही, तेथे भूक नाही. देवाच्या आनंदात चालणारे, प्राण्यांसोबत बोलणारे, आणि होय काय तो दिवस असेल, परंतु आपण सर्व काही बाजूला सारून केले आहे. जे तो म्हणाला तुम्ही सर्व जगात जाऊन साऱ्या सृष्टीला सुवार्तेचा प्रचार करा. आता सुवार्ता काय आहे? केवळ शब्द नव्हे तर सामर्थ्य आणि पवित्र आत्म्याचे निदर्शक आहेत. देवाचे वचन प्रकट करणे ही सुवार्ता आहे. तुम्ही ते करू शकत नाही. आता येशूला ते माहीत होते की त्याला त्याच्या मंडळीमध्ये राहणे आहे. त्याला हे ठाऊक होते की आपल्याकडे बौद्धिक शाळा आहेत आणि तुम्हाला हे सर्व बौद्धिक शाळेमध्ये प्राप्त होणार नाही. ते सर्व त्याचा विरोध करतील, कारण त्यांच्याकडे कोणा एका हुशार व्यक्तीचे ज्ञान आहे, शिकवण किंवा संप्रदाय ज्यामध्ये ते राहू इच्छितात, जेणेकरून ते त्यांच्या मुख्य भागामध्ये तुम्हाला सभासद बनवून घट्ट बसवतील व भावा आपल्या शिकवणीमधून तुम्हाला कोणता एक भाग दाखवतील जो तुम्हाला परिपूर्ण असा वाटेल. महान पवित्र मंडळी, माता मंडळी, जिने अनेक संकटे पेललेली आहेत आणि तरीही ती खंबीर उभी आहे, तशाच प्रकारे ती दुष्ट देखील आहे. त्याला जवळजवळ सगळीकडून हाकून देण्यात आले आहे आणि आजही तो तशाच प्रकारे तेच करीत आहे. होय श्रीमान, होय. ते हा संदर्भ देण्याचा प्रयत्न करतील. येशूला हे ठाऊक होते की ह्या युगात त्याच्या युगासारखी महान बौद्धिक चळवळ येणार आहे की ज्यामध्ये सर्व प्रकारचे भांडे थाळ्या सर्व धुवून निघतील. उंची कपडे व वेळ बुट्टीदार झगे परिधान करणे अशा प्रकारे सर्व विचित्र गोष्टी ते करतील. हे त्याला ठाऊक होते. त्याला ठाऊक होते की ते सर्व या गोष्टी करतील. म्हणून तो म्हणाला आता थोडा वेळ धीर धरा, मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुम्हाकडे येऊन तुम्हामध्ये राहीन. त्यामुळे तो म्हणाला मी जी कृत्य करतो ती तुम्ही देखील कराल. आता पवित्र आत्मा पाठवण्यामागचा देवाचा उद्देश हा होता की तो काही लोकांमधून आपल्याला जगापुढे निरंतर प्रकट करीत राहील. हे एकदम सत्य आहे. कोणत्याही शिकवणीद्वारे नाही, कोणत्याही संप्रदायाद्वारे नाही, परंतु त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याद्वारे, त्याचे वचन खरे करण्याद्वारे, त्याचे अभिवचन घेण्याद्वारे आणि अल्पसंख्याक लोकांच्या पाठीशी उभा राहून आणि देवावर विश्वास ठेवण्याद्वारे आणि काळे ढग जाऊन त्याच्या जागी देवाचे सामर्थ्य प्रस्थापित करणे. आमेन. हेच त्याला हवे आहे. यासाठी पवित्र आत्मा देण्यात आला आहे. आता आपल्याला ठाऊक आहे की तो काय आहे व तो कशासाठी देण्यात आला. त्यामुळे दुसरे कोणतेही रक्त लोकांना पवित्र करू शकत नव्हते. मी तुम्हाला पवित्र करू शकत नव्हतो व तुम्हीही मला पवित्र करू शकत नव्हते, कारण आपला जन्म लैंगिक संबंधांतून झाला आहे. परंतु येशूचा जन्म लैंगिक संबंधाद्वारे झाला नाही, हे सत्य आहे. त्यामुळे त्याचे रक्त ते शुद्ध करणारे असे ठरले. आणि देव खाली आला, आपल्यासाठी एक शरीर बनवली, त्यामध्ये त्याने वस्ती केली, आपले रक्त वाहून त्यांना शुद्ध केले, जे पापामध्ये बरवटलेले व लज्जेने ज्यांना अगदी घालवून देण्यात आले होते. त्यानंतर विश्वासाच्या द्वारे त्यामध्ये विश्वास ठेवल्यामुळे देव मनुष्य रूपामध्ये खाली आला आणि रक्ताच्या शुद्धीकरणाद्वारे त्याने अब्राहमाची संतती विश्वासाने उभारली. हे विश्वास करणे की ते रक्त देण्यात येईल, की ते शुद्ध रक्त हे त्याच्या रक्तासारखा एक महान चमत्कारच असेल, की तेथे चालत गेला तो मेल्यासारखाच होता. त्याने देवावर 25 वर्ष विश्वास ठेवला. वयाच्या 75 वर्षाचा म्हातार असून देखील त्यांनी वयाच्या 100व्या वर्षापर्यंत विश्वास ठेवला. आणि सारा 65 वर्षाची आणि 90 वर्षापर्यंत त्यांनी विश्वास ठेवला. आणि तो एका मृत व्यक्तीच्या समान होता. आणि देव म्हणाला, लोकांसमोर हे दिसेनासे असे होणार नाही. म्हणून त्याने त्याला डोंगरावर नेऊन त्याला अर्पण करण्यास सांगितले. तो आपल्या सेवकांस म्हणाला, तुम्ही तेथे गाढवाजवळ थांबा. मुलगा आणि मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून परत येतो. अरे अरे, तो हे कसे बरे करणार आहे? अब्राहम म्हणाला, मला तो मेलेल्यांतून प्राप्त झाला आहे आणि मला ठाऊक आहे की ज्याने मला त्यास मेलेल्यांतून दिले आहे तो त्याला मेलेल्यांतून देखील उठवावयास समर्थ आहे. जर मी केवळ त्याचे वचन पाळले, मी त्याचे वचन पाळले आहे, तो त्याला मेलेल्यांतून उठवावयास समर्थ आहे. पूर्णपणे ख्रिस्ताविषयी बोलत आहे. तेथे तो आहे आणि त्या रक्त पेशीद्वारे पवित्र आत्मा आला. त्याने स्वतःस येशू म्हटलेल्या शरीरात बंदिस्त केली. रक्ताने विश्वासाद्वारे त्या मुक्ती पावलेल्या किंवा देवाच्या निवडलेल्यांना बोलाविण्याकरिता एक मार्ग केला. आणि जेव्हा तुम्ही त्याचा स्वीकार केला आणि पवित्र आत्म्याने तुमच्या मधून सर्व क्षुद्रपणा काढून टाकला, तो देव स्वतः त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्या मध्ये फिरत आहे. इथे खाली तो नीच मालक वक्र आहे आणि हा दुसरा वृद्ध अमुक तेथे अमुक करीत आहे आणि हा मुलगा त्याविषयी बोलत आहे, त्या विरुद्ध बोलत आहे. एक पवित्र आत्म्याने भरलेला मनुष्य त्याच्या मुखासमोर उभा राहील. आमेन. आणि त्यांनी मनावर घेतले. ते अज्ञानी आणि अशिक्षित होते, परंतु त्यांनी मनावर घेतले की ते येशू बरोबर होते. त्यासाठीच पवित्र आत्मा आला. तो छोटासा मासेमारी करणारा त्याची सही करू शकत नव्हता, परंतु तो तेथे उभा राहिला आणि म्हणाला, आम्ही कोणावर विश्वास ठेवावा, मनुष्यावर की देवावर? आमेन. तुम्हास हे कळू दे, तरीही आम्ही येशूच्या नावाने प्रचार करू. बापरे, किती धैर्य. त्याला ठाऊक होते पलीकडे त्याचे एक घर होते. ते खरे आहे, तो येथे एक प्रवासी आणि उपरी होता. तो येणाऱ्या नगराची वाट पाहत होता. त्याच्यासाठी ते ढोंगी याजक कोण होते? तो स्वर्गाच्या देवाच्या अधिपत्याखाली होता, ज्याने त्याचा पुत्र येशू ख्रिस्ताला उठविले आणि त्याला देवाच्या आत्म्याने भरले, ज्याने हे आकाश व पृथ्वी निर्माण केली. तेथेच तुम्ही आहात. तो त्याला भीत नव्हता. नाही महाशय, मृत्यू का? जेव्हा त्याने त्या लहान स्थेपणाला बाहेर घेतले आणि म्हणाले, ते परत घ्या. त्याने म्हटले, हो ताट मानेच्या आणि हृदयाची व कानांची सुनता न झालेल्या लोकांनो, तुम्ही तर पवित्र आत्म्याला सर्वदा विरोध करीता, जसे तुमचे पूर्वज तसेच तुम्हीही. त्यांनी म्हटले, आम्ही तुला मरेपर्यंत मारू. त्यांनी म्हटले, तुम्ही तसे करू शकत नाही. तर तुम्ही, आम्ही तुला दाखवू की आम्ही तसे करू किंवा नाही. आणि त्यांनी मोठे दगड घेतले आणि त्याला डोक्यावर मारण्यास सुरुवात केली. त्याने आकाशाकडे पाहिले आणि म्हटले, मी आकाश उघडलेले पाहिले, मी शिडी खाली उतरताना पाहिली, मी येशूला देवाच्या उजवीकडे उभे असलेले पाहिले. आणि बायबल असे म्हणत नाही की तो मेला, तो झोपी गेला. माझ्या देवा, मी आता पाहू शकतो. एक देवदूत खाली आला, त्याला वर उचलले आणि बाळाप्रमाणे त्याला हलविले, एका आईप्रमाणे तो झोपी जाईपर्यंत. बापरे, निश्चितच पवित्र आत्म्याचा तोच उद्देश आहे. तेच कारण आहे की देवाने पवित्र आत्मा पाठवला आहे. पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्य देण्यास आला आहे. काही मिनिटं थांबा, माझ्याकडे येथे आणखी काही पवित्र वचने आहेत. पवित्र आत्मा तुम्हास सामर्थ्य देण्यास आला आहे. मला सापडत नाही, तुम्ही हे शोधू शकता. आज रात्री मी फार दूर आहे. तुम्हास सामर्थ्य देतो, प्रार्थनेत सामर्थ्य देतो. तुम्ही एक व्यक्ती घ्या ज्याने एक चांगले जीवन जगले आहे, परंतु ते नेहमीच हरलेले आहेत. होय, मी तुम्हास सांगतो, चांगला व्यक्ती, ओ खचितच, भाऊ ब्रॅनम, मी प्रभूवर प्रेम करतो, नेहमीच हरलेले, त्यांना कधीच प्रार्थनेचे उत्तर मिळाले नाही. तुम्ही त्या लहान स्त्रीला एकदा पवित्र आत्म्याने भरा, पहा काय घडते. जेव्हा ती देवा समोर जाते, ती हरू शकत नाही. ती विश्वासाने धैर्याने देवाच्या राजासनाकडे येते. तिला तो अधिकार आहे, कारण नवीन जन्माद्वारे ती देवाची मुलगी आहे. तो लहान मनुष्य घ्या, भित्रा, मालकाने सर्व जागांतून त्याला लाथाडले आहे. म्हणाला, आता येथे एक मिनिट थांबा, काहीतरी बदलले. पहा, त्याच्याकडे पवित्र आत्मा आहे. तो तुम्हाला सामर्थ्य देतो. तुमचे जीवन सामर्थ्याने भरले जाते. तो बोलण्याचे सामर्थ्य देतो. का? माझे ते लोक जे बाहेर उभे राहण्यास घाबरत होते, पेत्र, याकोब, योहान, लूक व त्यांच्यातील इतर सर्व, ते माडीवर एकत्र जमले. म्हणत होते, ओह, आपण यापुढे काही बोलू शकत नाही. त्यांच्याकडे पहा, तेथे डॉक्टर अमुक आहेत आणि तेथे बाहेर तेथे अमुक रब्बी आहे. तुम्हाला माहित आहे, त्यांच्याकडे कॉलेजच्या 4 पदव्या आहेत. आपण त्यांच्या विरुद्ध कसे उभे राहू शकतो? पेत्र म्हणाला, ओ, मला आठवते एके दिवशी त्या मनुष्याला मासे विकत होतो. तो बोलला आणि मला कळले देखील नाही की तो कशाविषयी बोलत होता. होय, मी त्यांच्या विरुद्ध कधीच उभा राहू शकलो नसतो. परंतु काय झाले बंधुजनो, आपण काय करू शकतो? त्याने म्हटले, थांबा, बरे आपण इथे 4 दिवसांपासून आहोत, फक्त वाट पाहत राहा. किती वेळ? जो पर्यंत. बरे, त्याने असे सांगितले आहे की तसे 5व्या दिवशी होईल? त्याने कधीच सांगितले नाही. किती वेळ? त्याने म्हटले, जो पर्यंत. ते केवळ वाट पाहत राहिले. किती वेळ? जो पर्यंत. 8 दिवस झाले. जो पर्यंत. 9 दिवस झाले. जो पर्यंत. आणि शेवटी जेव्हा पेंटिकॉस्टचा दिवस आला, ते सर्व एका ठिकाणी एक मताने जमले होते. देव त्यांच्या वर अग्निस्तंभामध्ये होता, पृथ्वीवर. देव त्यांच्या बरोबर चालत होता. आता काहीतरी वेगळे घडणार होते, काहीतरी घडण्याचे ठरले होते. ते सर्व एका ठिकाणी एक मताने जमले होते आणि अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशांतून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. वेगवेगळ्या जिभा त्यांच्यावर बसल्या. दुभांगलेलं म्हणजे काय? विभागलेलं. जसे तोतरे बोलले. कधी तुम्ही कोणाला तोतरे बोलताना ऐकले आहे? तो असे पहा, त्यांना काही बोलता येत नाही. क्लोवन, दुभांगलेली. एक दुभांगलेला खूर म्हणजे अशी गोष्ट जी विभागलेली, वेगळे केलेली. ते बडबड करीत नव्हते, ते गोंधळ करीत नव्हते, ते काहीही करीत नव्हते, परंतु केवळ आवाज करीत होते. वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांच्यावर बसल्या. होय, ते स्वतःला थांबवू शकत नव्हते आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. तेव्हा काय घडले? ते बाहेर रस्त्यावर गेले. तो रब्बी जोन्स कुठे आहे? तो व्यक्ती कुठे आहे? आणि तो बुद्धिमान राक्षस कुठे आहे? देव आपल्यावर होता. मोशेसह त्या जळत्या झुडपात होता. त्याने आम्हास वरून मांडणा खाण्यास दिला. तो आपल्या बरोबर 3.5 वर्षे 6 महिने इथे पृथ्वीवर चालला. परंतु आता तो माझ्या मध्ये आहे. मी बोलत नाही, तो बोलत आहे. मी जाणतो तो कोण आहे आणि मी जाणतो मी कोण आहे. मी यापुढे नाही, तो आहे. त्याला इथे वर आणा. हे इस्रायलाच्या सर्व घराण्यांनो आणि तुम्ही यहुदाच्या रहिवाशांनो, हे तुम्ही समजून घ्यावे, तुम्ही समजून घ्यावे, तुम्ही समजून घ्यावे आणि माझे बोलणे ऐकून घ्या. तुम्ही सर्व प्रचारक आणि रब्बींनो. अरे बापरे, बोलण्याचे सामर्थ्य. होय, ते मस्त झालेले नाहीत. तो लहान अल्पसंख्याक 120 जण त्या 10,000 किंवा अधिक लोकांविरुद्ध. तुम्हाला वाटते ते मस्त झाले आहेत, पण असे नाही. कारण दिवसाचा पहिला प्रहर आहे. मी पूर्ण वेळ सुवार्तेचा प्रचारक आहे. परंतु योएल संदेष्टाने जे सांगितले होते ते हे आहे. देव म्हणतो, शेवटच्या दिवसात असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा ओय वर्षाव करीन. तेव्हा तुम्ही मरियेला तेथे आत्म्यामध्ये नाचताना पाहिले, निरनिराळ्या भाषांतून बोलताना आणि तसे करताना. सर्व मनुष्य मात्रावर आणि मी आपल्या दासीवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. आणि वर आकाशात अद्भुते व खाली पृथ्वीवर चिन्हे म्हणजे रक्त अग्नि व धूम्ररूप वाफ अशी मी दाखवीन. तेव्हा देव त्याच्या लोकांमध्ये होता. आमेन. बरे, आता तुमच्याकडे कोणती पदवी आहे? कोणत्या शाळेतून तुम्ही आला आहात? त्याने आता कोणताही फरक पडत नाही. होय, त्याने पवित्र शास्त्रात ओतण्याची सुरुवात केली. दाविदाने त्याला अगोदरच पाहिले. मी परमेश्वराला आपणापुढे नित्य पाहिले आहे, मी ढळणार नाही. म्हणून माझे हृदय आनंदित आणि माझी जीभ उल्हासित झाली. कारण तू माझा जीव अधोलोकांतून राहू देणार नाहीस व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. बंधुजनहो, कुलाधिपती दावीद याच्या विषयी मी तुम्हा बरोबर प्रशस्तपणे बोलतो. तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये आहे. तो संदेष्ट होता आणि त्याने पूर्वज्ञानाने त्या नीतिमानाचे येणे पाहिले. आणि तुम्ही हे समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे. आमेन. मनुष्य व बंधूंनो, आमचे तारण व्हावे म्हणून काय करावे? मनाला पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण हे वचन तुम्हाला आणि तुमच्या मुला बाळांना वजे दूर आहे, त्या सर्वांना, म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलावी तितक्यांना दिले आहे. आमेन. जोपर्यंत देवाकडे लोक आहेत, देवाकडे मंडळी आहे, देवाकडे पवित्र आत्मा आहे जो त्यांच्यासह कूच करीत आहे. याच कारणास्तव देवाने पवित्र आत्मा दिला आहे. बुद्धिमान उठतील, सदैव असतील, परंतु देवाकडे कुठेतरी अल्पसंख्याक आहेत. देवाकडे एक लहान मंडळी आहे जी पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्यासह प्रकाशाचा दावा करण्यासाठी पुढे जाईल. आणि ते एक असतील जे त्यांच्या साक्षीद्वारे जगाचा न्याय निवडा करतील. बायबल असे म्हणत नाही का? येशूने म्हटले, जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. आणि ते असे म्हणत नाही का की नीतिमान पवित्र जन जगाचा न्याय निवडा करतील? निश्चितच तुमची साक्ष आज शहराच्या विरुद्ध न्यायाने पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळाल्याची आपली साक्ष आणि देवाचे सामर्थ्य एक पवित्र जीवन शहराविरुद्ध न्यायाने. जेव्हा हे जे पहिले ते शेवटले होतील, जे शेवटले ते पहिले होतील। मला सँकी आणि मुडीविषयी त्यांच्या पुनरुत्थानाविषयी काहीच ठाऊक नाही, त्यांना माझ्याविषयी काहीच कळणार नाही यामध्ये, परंतु मी यांच्या मध्ये साक्ष देण्याकरिता उभा असेन, तसेच तुम्हीही असाल। आणि याद्वारे तुमचा प्रकाश फैलावण्याद्वारे आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मानी जीवनाद्वारे जे तुम्ही जगता आणि त्या गोष्टी ज्या देवाने केल्या आहेत हे सिद्ध करण्यासाठी की तो फिरत आहे आणि त्यांच्या बुद्धिमत्तेसह त्यांच्यापासून दूर गेला आहे। संत जनांद्वारे त्यांचा न्याय निवाडा होईल। त्यांचा न्याय निवाडा होऊन चुकला आहे, ते त्यांतून पार गेले आहे। अरे माझ्या देवा, मी प्रार्थनेचे सामर्थ्य, बोलण्याचे सामर्थ्य, पवित्र जीवनाचे सामर्थ्य यावर बोलत होतो। आमीन। हेच पवित्र आत्म्याला करायचे आहे। तुमच्यातील काही लोक या गोष्टीसह चालत आहेत, म्हणत आहेत, बरे मी अगदी पिणे सोडू शकत नाही, मी हे सोडू शकत नाही। पवित्र आत्मा तुमच्यामध्ये राहण्यास आला आहे, या सर्व अशक्य गोष्टी तुमच्यातून काढण्यासाठी, ते बरोबर आहे। स्त्रियांना त्यांचे केस कापणे थांबविण्यासाठी, त्या लहान विजारी आणि स्लॅक्स वापरणे सोडून देण्यासाठी निमित्त नाही, दुसऱ्यांच्या बाबीमध्ये चहाड्या करण्यापासून सोडवण्यासाठी, ओ होय, त्यासाठीच तो आहे। तुमचे जीवन पवित्र करण्यासाठी तो प्रत्येक वेळी बायबलच्या सूचनेचे अनुकरण करतो। एक स्त्री म्हणते, येथे फारच गरम आहे, मला हे घालावे लागेल, जर मी माझे केस वाढू दिले तर मला डोकेदुखी होते, परंतु पवित्र आत्म्यासह काही निमित्त नाही, तो तसे करण्यासाठी तेथे आहे। तो तंतोतंत वचनाचे अनुकरण करी, तेच सर्व पवित्र आत्म्याला करायचे आहे। तो तुम्हा पुरुषांना त्या अर्ध नग्न स्त्रियांपासून तुमचे मस्तक वळविण्यास लावी आणि त्यांच्या वासनेपासून मुक्त करील आणि मंडळीच्या सदस्यांना, तेच करण्यासाठी तो येथे आहे। तो तुम्हाला धूम्रपान आणि मद्यपानांतून सोडविण्यासाठी आहे आणि तुम्हाला महत्वाची व्यक्ती बनवू इच्छितो। तो तुमच्यामधून ते काढून टाकील, तो तुम्हाला नम्र बनवेल जेव्हा तुम्ही ते कराल। त्यासाठीच पवित्र आत्मा दिला आहे, तो पवित्र जीवनासाठी आहे, ते बरोबर आहे। तुम्हाला तो निंदेपासून मुक्त करील, पत्ते खेळणे, निशाणेबाजी आणि अशा इतर गोष्टींपासून मुक्त करील ज्या तुम्ही कोपऱ्यामध्ये करीत असता। तो तुम्हाला तुमच्या सर्व मार्गांतून मुक्त करील जे तुम्ही करीत आहात। तुमच्या पत्नीशी अविश्वासूपणे वागणे होय तो करील, ते बरोबर आहे। तो तुम्हाला इतर कोणाच्या पत्नीशी लग्न करण्याच्या इच्छेपासून मुक्त करील, ते अगदी बरोबर आहे। तोच तो आहे, तो तुम्हाला पवित्र जीवन जगण्यासाठी तयार करतो। त्यामुळेच पवित्र आत्मा हा सामर्थ्य आहे जो तुमचे प्रेम वरील गोष्टींकडे लावतो जेथे देव उभा आहे। ख्रिस्ताचे मन तुमच्यामध्ये आहे। तुम्ही त्या गोष्टी पाहू शकत नाही, जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे पाहता तुम्ही तुमचे डोके फिरविता, ते बरोबर आहे। तो तुम्हाला तयार करण्यासाठी आहे। तुम्ही म्हणता, मी ते करू शकत नाही, ओ मी ते मुळीच करू शकत नाही। निश्चितच तुम्ही करू शकत नाही, परंतु पवित्र आत्मा त्या उद्देशाने आला आहे, त्या कारणास्तव ते केले, तो तुमच्यातून ते काढण्यासाठी आला आहे। त्या जुन्या सवयी आणि ज्या गोष्टी ज्या तुम्ही करीत आहात, ते जुने पाठीमागून बोलणे, स्वतःला वेगळे करणे आणि म्हणणे, धन्यवाद देवा, मी एक मेथडिस्ट आहे, मला त्या जुन्या देववेड्या लोकांसह काहीच कर्तव्य नाही। पवित्र आत्मा तुमच्यातून ते घेण्यासाठी आला आहे। मी एक बॅप्टिस्ट आहे, मी प्रेस्बिटेरियन आहे, मी त्या लहान पुरातन देववेड्या समूहासह जाणार नाही। पवित्र आत्मा तुमच्यातून तो ताठरपणा काढण्यासाठी आला आहे, तेच त्याने केले आहे। तो तुम्हाला रक्तामध्ये धुतो, तुम्हाला गरम करतो, तेच करण्यासाठी तो आला आहे। तो तुम्हाला सरळ करण्यासाठी आला आहे। त्याने म्हटले, उंच सखल असेल ते सपाट होवो, ते करण्यासाठी तो आला आहे, ते सपाट करण्यासाठी। उंच असेल ते सखल होवो, तो असे करीतो की सर्व डोंगर तसे दिसतात जसे ते लहान मेंढ्यासारखे नाचत आहेत आणि सर्व पाणी त्याच्या हातांनी तुमच्यासाठी टाळ्या वाजवित आहेत। पक्षी निरनिराळ्या प्रकारे गात आहेत, आनंदाने घंटा वाजवित आहेत, तिथे कोणतेच निमित्त नाही। ते करण्यासाठी तो आला आहे। देवाचा पवित्र आत्मा पाठविण्याचा हाच उद्देश आहे, यासाठी की तुम्ही या गोष्टी कराव्या, तुम्ही त्याच्या मागे चालावे। आता मला तुम्हाला दुखवायचे नाही, परंतु मी तुम्हाला सांगितले आहे की मी येथे खूप प्रामाणिकपणे आलो आहे। कठोरपणे बोलण्याऐवजी अधून मधून मी काही ओळी टाकतो, तरीही मी सत्य बनून राहतो, परंतु तेथेच राहून ती गोष्ट तुम्हाला अति कठोर भासू नये अशा प्रकारे बोलतो। परंतु मी तुम्हाला काही सांगू इच्छितो, जर बायबल सांगते की स्त्रीने केस कापणे ही चुकीचे आहे आणि तुम्ही म्हणता तुमच्याकडे पवित्र आत्मा आहे आणि मग तुमचे केस कापता, मला आश्चर्य वाटते जर तुमच्याकडे तो आहे। वेडे बनू नका, जर तुम्ही करता ते दाखविते की तेथे तुमच्यावर दुसरी खून आहे। जर बायबल सांगते एका स्त्रीने पुरुषांचे कपडे घालणे चुकीचे आहे आणि तुम्ही ते लहान सैल पायजमे आणि स्लॅग घालून रस्त्यावर बाहेर फिरता, तुम्ही प्रौढ स्त्रिया, लहान मुलांसाठी तसे करणे, ते लहान मुलांबरोबर खेळतात आणि अशा गोष्टी। परंतु पहा, जेव्हा तुम्ही मोठ्या स्त्रिया 15 16-18 वर्षाच्या आजीपर्यंत ज्या रस्त्यावर बाहेर फिरताना बायबल सांगते ते देवाच्या दृष्टीत ऋणास्पद आहे स्त्रीने तसे कपडे घालणे, आणि तुम्ही ते कसेही करून घालता आणि म्हणता तुमच्याकडे पवित्र आत्मा आहे। मला कधी कधी आश्चर्य वाटते, पवित्र आत्मा देवाचे वचन लेखाप्रमाणे पाळेल? आणि एक प्रचारक मंचा मागून त्यांच्याकडे इतकी पुरेशी कृपा नाही की तो ते प्रचार करी। मला संशय आहे की तो त्याच्याकडे आहे, ते अगदी तंतोतंत आहे। बरे, त्या कारणास्तव पवित्र आत्मा आहे। तो प्रचारकाला लागवेपणा देण्यासाठी आहे, तो समूहाला पवित्रता देण्यासाठी आहे, तो मंडळीला व्यवस्थेत लावण्यासाठी, तो आत्म्याचे ऐक्य आणण्यासाठी आहे, तो आपल्याला सामर्थ्यासह ऐक्यात एकत्रित करण्यासाठी आहे, तो आपल्याला प्रेमात बंधू प्रीतीने एकत्रित करण्यासाठी आहे। मी त्याची पर्वा करीत नाही, जर तुम्ही एक मेथडिस्ट, बॅप्टिस्ट, प्रेस्बिटेरियन, लुथरन, तुम्ही कोणीही असा, जर आपला सर्वांचा बाप्तिस्मा एका आत्म्याने एका शरीरात झाला आहे आणि आपण येशू ख्रिस्ताच्या शरीराचे सदस्य झालो आहोत, तेथे नाहीये वर्तमान काळ, भविष्य काळ, भूक, उपासमार, काहीही। आपणास देवाच्या प्रीतीपासून, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून, देवाचे प्रेम जे ख्रिस्तामध्ये आहे त्यापासून विभक्त करू शकत नाही, कारण आपण त्याच्या आत्म्याने जन्म पावलेले आहोत, त्याच्या रक्ताने धुतलेले आहोत, आपण एक नवीन उत्पत्ती आहोत। तेच करण्यासाठी देव आला आहे, त्याकरिताच पवित्र आत्मा आहे। होय महाशय, तेच ते आहे। आता लोक माझ्याकडे पाहतात, माझ्या तोंडाकडे, पुष्कळ हात वर गेले आहे, तुमच्याकडे पवित्र आत्मा आहे, पहा, निश्चितच तेथे होता। ओ, आता मी येथे थोडीशी उडी घेत आहे, हे टेप झालेले आहे, परंतु आपण उद्या रात्री अधिक प्राप्त करण्यात जाणार आहोत। जर तुम्ही म्हणता तुमच्याकडे तो आहे आणि याविषयी दोषी आहात, मला आश्चर्य वाटते की तुमचा अग्रगण्य कोण आहे। देव तुम्हाला कधीही वचनाबाहेर नेतृत्व करणार नाही, तो तुम्हाला वचना बरोबर ठेवी, कारण ते देवाचे स्वतःचे, त्याच्या मंडळीचे नियम त्याच्या लोकांकरिता, स्त्रियांकरिता आणि पुरुषांकरिता आहेत। बरे, म्हणता ते मला हे किंवा ते करण्यास हानी करीत नाही, ते करणार नाहीत का? वचन म्हणते ते करते। आणि जर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे तो तुम्हाला थेट वचनाकडे नेईल, तेथे कोणतेच निमित्त राहणार नाही। देव कोणताही बदल करीत नाही किंवा निमित्त देत नाही, तो खून करीतो आणि तुम्ही त्याला पायाचे बोट लावता। तेच सर्व आहे, तीच गोष्ट सर्वांबरोबर आहे, तुम्ही त्याच प्रकारे येता। पेत्र म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल। समजले? तेच ते आहे, आम्हाला ती रेषा पार केली पाहिजे। आता मला तुम्हाला दुखवायचे नाही, मी तुमच्यावर फार प्रेम करीतो, परंतु भावा बहिणींनो, काय तुम्ही समजत आहात? मला माहित आहे की अंतिम दिवसात पुनरुत्थानाच्या समयी या पिढींतील लोकांसह मला उभे राहायचे आहे आणि या वचनाकरिता मला हिशोब द्यावा लागेल, आणि पवित्र आत्मा हे दाखवित आहे आणि तो मला पलीकडे प्रचार करीत आहे। तू कुठे उभा राहणार आहेस? अशा प्रकारे तू कसे प्राप्त करून घेणार आहेस? मित्रा, तू ते करू शकत नाही, करू नकोस, आता ते थांबवा। जे काही तुम्ही करीत आहात ते चुकीचे आहे, ते थांबवा। तुम्ही म्हणता मी करू शकत नाही, तर मग तुमच्यामध्ये तो विशेष श्रम घेणारा अजूनही नाही। जेव्हा तो पवित्र आत्मा येतो तो तुम्हाला या जगावर सामर्थ्य देतो, आणि जर तुम्ही तो जे सांगतो ते ऐकता, जर तुम्ही जग किंवा जगातल्या गोष्टींवर प्रीती करता, कारण तुमच्यामध्ये देवाची प्रीती नाही, तर तिथे कोणतेही निमित्त नाही। तो ते सरळ करतो आणि आम्हाला त्या खुणेपर्यंत आले पाहिजे। मला ठाऊक आहे तुम्ही विचार करीता की मी कडक आहे, परंतु मी पूर्णतः तिखट आहे। आता समजले? लक्षपूर्वक ऐका, ते बरोबर आहे। आता भावा बहिणींनो, त्याकडे या। तुम्ही या सभोवतालच्या काही बुद्धिमान महाविद्यालयांना तुम्हाला सांगू देऊ नका की ओ, त्या जुन्या अंधुक गोष्टी आहेत। जर तो जुना अंधुक मार्ग आहे तर देव जुना अंधुक आहे, आणि जर देव जुना अंधुक आहे तर मी सुद्धा तसाच आहे। आमीन। मला त्याच्यासारखे व्हायचे आहे का? त्याचा आत्मा माझ्यामध्ये आहे, जो भूकेला व तहानलेला आहे, त्या सर्व गोष्टी खोडतो ज्या वचनाविरुद्ध आहेत। जर लोक म्हणतात ते ठीक आहे, जर एखादा मनुष्य पत्ते मजेकरिता खेळतो आणि फक्त एक किंवा दोन निकलेचा जुगार खेळतो, ते ठीक आहे, देव म्हणतो ते बरोबर नाही। ओ, जर तुम्ही केवळ एक चांगले संगीत प्रिय पेय घेता आणि केवळ कधी कधी मद्य पिता, परंतु देव म्हणतो त्याचा नाश होवो। ओ, तुम्ही म्हणता भाऊ ब्रॅनम हे ठीक आहे, मी माझे केस खऱ्या कारणास्तव कापले आहेत। एक स्त्री तुम्हाला माहित आहे, इतर स्त्रिया असे करीत आहेत, इतर स्त्रिया काय करीत आहेत याची मला पर्वा नाही। ते तुमचे उदाहरण नाही किंवा ते तुमचे मालक नाही। जर तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे तर लोक तुमच्याविषयी काय बोलतात याचा जराही विचार न करता तुम्ही त्याच्या सूचना पाळाल। बरे भाऊ ब्रॅनम, येथे इतकी गर्मी आहे आणि मला हे लहान अमुक आणि अमुक कपडे घालावे लागतात। प्रिय बहिणी, नरक हा त्यापेक्षा जबर आहे, मला तुम्हाला हे सांगू द्या। आणि तसे करू नका, तुम्ही ते लक्षात ठेवा। आणि पवित्र आत्मा तुम्हाला नेहमी सत्याकडे नेईल आणि त्याचे वचन हेच सत्य आहे. माझे वचन सत्य आहे. प्रत्येक मनुष्याचा शब्द खोटा ठरो परंतु माझे वचन खरे ठरो. आणि जरा विचार करा, घृणास्पद तुम्ही विचार करू शकता. हा भीषण शब्द एका सेवकासाठी बोलण्यास भीषण आहे, परंतु मी त्या ठिकाणातल्या शौचालयात गेलो आहे जेथे ते अगदी तुम्हाला तेथून बाहेर निघावे लागते. पुष्कळच ते इतके होते आणि भिंतीवर अश्लील गोष्टी. मी विचार केला, जगातील लोक इतके कसे खाली पडू शकतात आणि दुर्गंधी. आणि जेव्हा मी अशा जागी जातो मी वारंवार विचार करीतो काय दुर्गंधी आहे. मी तिथे माझे हात धुण्यासाठी मी माझे नाक अशा तऱ्हेने धरले. मला भीती वाटते जेव्हा मी तो दरवाजा पकडतो. पुन्हा तिथे संभोगजन्य गोष्टींपासून जंतू आणि गोष्टी होत्या आणि मी विचारात पडलो. ओ, एके दिवशी मी विमानतळावर उभा होतो तशा एका जागी मी गेलो, किंवा रेल्वे मार्गातील जागा. मी तिथे आत गेलो आणि मला वाटले ओ दया कर. आणि कोणीतरी मला म्हणाले तशाच प्रकारे देवाला या जगाचा दुर्गंध येतो. एक घृणास्पद आहे. मी विचार केला जेव्हा मी एका स्त्रीला अशा प्रकारे करीत रस्त्यावर चालताना पाहतो आणि पुरुषाचे कपडे घातलेले पाहतो तशा प्रकारे ते देवाला भासते. ते घृणास्पद आहे. असे काहीतरी जे देवासमोर अश्लील आणि किळसवाणी आहे. तरीही ती रविवारी मंडळी जाईल आणि सुशोभित करील. तेथे एक पुरुष खाली जाईल आणि मद्य पेल आणि फसवणूक आणि पैशावर प्रेम करील आणि त्याच्या शेजाऱ्याला फसवी आणि इतर सर्व गोष्टी थोडेसे अधिक पैसे मिळविण्याकरिता आणि या गोष्टी करील आणि जुगार आणि धूम्रपान आणि मद्यप्राशन आणि खोटे बोलेल आणि मग मंडळीत जाईल आणि साक्ष देईल. ओंगळवाणी अश्लीलता ती बौद्धिक मंडळी आहे. म्हणतात बरे मी या मंडळीचा आहे. होय, आणि 15 मिनिटे मंडळीला बाहेर जाऊ देतात यासाठी की सर्व डिकन आणि ते सर्व धूम्रपान करू शकतील आणि पाळक देखील. तुम्ही पुन्हा मंडळीत जाण्याआधी सांगा मला, प्रत्येक अशुद्ध गोष्टींपासून स्वतःला वेगळे करा. शरीराला मलिन केले मी त्याचा नाश करीन देवाने म्हटले आहे, तो ते करील. आणि आज कर्करोगामुळे 90% लोक मृत्यू पावत आहेत. घशाचा आणि फुफ्फुसाचा कर्करोग धूम्रपान केल्याने होतो. शरीर मलिन केले तर मी त्याचा नाश करीन, परंतु ते इतके नरक बंधनात आहेत तशा गोष्टी चालू ठेवल्या आहेत त्यांना माहीत नाही. आणि काही प्रचारक मंचावर 4 पदव्यांसह उभे आहेत महाविद्यालयाच्या बाहेर स्वतः धूम्रपान करीत. भावा, मला तुम्हाला काही सांगू दे, पवित्र आत्मा अशा पुरुष आणि स्त्रियांना तशा गोष्टींतून बाहेर काढण्यासाठी पाठविला होता. तुम्ही स्वतःला वेगळे करा. मंडळी या शब्दाचा अर्थ वेगळे केलेले असा आहे. बायबल म्हणते त्यांच्यातून बाहेर निघा, जे अशुद्ध त्याला शिवू नका. म्हणजे मी तुम्हाला स्वीकारेन आणि तुम्ही मला पुत्र व कन्या व्हाल आणि मी तुम्हाला पिता असा होईन. अरे माझ्या देवा, माझा असा अर्थ नाही की तुम्ही क्षुद्र बनाल, परंतु मला प्रामाणिक आणि सत्यनिष्ठपणे म्हणायचे आहे. होय महाशय, होय. किती भयंकर गोष्ट आहे. पुरुषांनो आणि स्त्रियांनो, आज आपण कुठे उभे आहोत? आपण कुठे आहोत? आपण थांबूया. दुसऱ्या रात्री खोलीमध्ये एक लहान जुन्या खुर्ची पलीकडे, आणि मी बंद केले पाहिजे, एक लहान जुनी दुहेरी खुर्ची. 3 किंवा 4 दिवसांसाठी प्रार्थना केल्यानंतर मी अशा जागी पोहोचलो. सभोवती जात होतो आणि विचार करीत होतो, हे देवा, आणि मी अशा जागी आलो आहे की मी काय करावे हे मला कळत नव्हते. मी म्हणालो, देवा, आम्ही रस्त्याच्या शेवटी आलो आहोत आणि मला लक्षात आले आहे की मी दुर्लक्ष केले आहे. मला जाण्यासाठी फोन आले आणि थकल्यामुळे आणि मी गेलो नाही. मला वाटले तेव्हा मी माझ्या प्रभूला काळोखात पलीकडे झोकांड्या खात लटपटत चालताना पाहू शकलो. जेव्हा तो इतका थकलेला होता तो मोठ्या मुश्किलीने एक पाऊल दुसऱ्यानंतर टाकू शकत होता, परंतु तो त्या 9 स्त्रीसाठी थांबला. नंतर तो मुलगा जो मृत होता त्याला आणण्यात आले. तोपर्यंत तेथे जाऊ शकला आणि त्याला स्पर्श केला आणि त्याच्याकडची थोडीशी शक्ती त्या मुलाला उठविण्याकरिता वापरली. बरे, मी कसा थकतो प्रभू, मला काय झाले आहे? येथे मला वाटते मी म्हातारा होत आहे. मी ते करू शकत नाही. तेथे मोशे होता, तोच देव ज्याची मी सेवा करीतो, पलीकडे वयाच्या 120 वर्षापर्यंत उभा राहिला. तेथे कालेब वयाच्या 90व्या वर्षी त्याच्या हातात तलवार घेऊन उभा राहिला आणि म्हणाला, यहोशुवाने ही तलवार माझ्या हाती 40 वर्षांपूर्वी दिली, तेव्हा तो 80 होता. म्हणाला, त्या दिवशी मी जितका समर्थ होतो तितकाच आजही आहे. आमेन. मी म्हणालो, देवा, माझ्यावर दया कर. मी म्हणालो, बरे, इथे पहा, मी सदैव आणि मी माझ्या पत्नीला मागे हाताने जवळ घेतले या बायबल समोर आणि तिचे लहान बायबल. आणि मी म्हणालो, प्रिये, मी खूप नकारात्मक झालो आहे. पवित्र आत्मा आतून मला दोष देतो. मी म्हणालो, मी त्या खारीचा विचार करीतो. मी तेथे हेटी राईटचा विचार करतो आणि ती लहान मुले. मी विचार करीतो की देवाने काय केले आहे. दाखवले की तो देव आहे जो उत्पन्न करू शकतो. हालेलुया. मी विचार केला, त्याने मला वर्षांअगोदर सांगितले आहे, मी तुला सोडणार नाही, मी तुला कधीच टाकणार नाही, तुझ्या आयुष्यातील सर्व दिवसात कोणी मनुष्य तुझ्या समोर उभा राहणार नाही, मी तुझ्या बरोबर असेन आणि या हाताद्वारे तू पारख करशील, ते तुला तोपर्यंत दाखवेल जोपर्यंत तुला हृदयातील गुप्त गोष्टी कळत नाही, त्यानंतर ते अधिकाधिक वाढत जातील। एक वर्षानंतर ते पूर्णतः जगभरात सिद्ध झाले। ही दुसरी महान सेवकाई दूरवर आली। मी म्हणालो, प्रिय, मी तुझा हात घेतो, देवाच्या सहाय्याने आणि देवाच्या कृपेने मला कधीही पुन्हा नकारात्मक होऊ देऊ नको। या संजीवनाला मला असे पुढे चालत राहू दे की असा प्रचार करावं की यापूर्वी कधी केला नसे। मला येथे जाऊ दे की प्रथम मी स्वतःला पवित्र करावे आणि लोकांसाठी मार्ग करू दे, की माझी स्वतःची पातके, माझे स्वतःचे दुर्लक्षित पण रक्ताखाली असावे, माझ्या स्वतःच्या कमतरता रक्ताखाली असाव्या, की मी बाहेर चालेन आणि म्हणेन लोकांना माझे अनुकरण करा, ते बरोबर आहे। मला एका मुलाला असे म्हणताना पाहणे द्वेष वाटते, तू जा ते कर। मला अशा कोणास पाहण्यास आवडेल की जे ते करण्यासाठी मार्ग तयार करतील। होय महाशय, काही काळा अगोदर येथे एका शहराला आग लागली होती, पिफाऊ ऑइल कंपनीला आग लागली होती, जेथे जेफरसन विले येथे अग्नीचा विभाग होता, आणि एक माझा मित्र, चांगला मनुष्य, त्याला अशा मोठ्या आगीचा अनुभव नव्हता, तो तेथे चालत होता, म्हणत होता, मुलांनो तेथे थोडे पाणी टाका, येथे थोडे पाणी टाका। येथे कार्क विलेवाले तेथे आले, डिंग 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 तेथे धावले आणि त्याने म्हटले, अग्निदलाच्या मुख्य, त्याने उडी मारली, म्हणाला, येथे खाली पाणी सोडा, या खिडकीवर येथे प्रहार करा, तेथे थोडे पाणी टाका। परंतु नदीच्या पलीकडून लुईस विले येथून प्रशिक्षित अग्निसेवक आले, तो मोठा हुक आणि शिडी थांबली नाही जोपर्यंत त्यांचा मुख्य त्या शिडीच्या टोकावर पोहोचला नाही। जेव्हा शिडी वर गेली तो वरच्या भागात होता, तो वर पोहोचायच्या आधी त्याची कुऱ्हाड वर फेकली आणि खिडकी तोडली, म्हणाला, मुलांनो या, ते बरोबर आहे। काही मिनिटातच आग विझून गेली। येथे थोडे पाणी टाका, तेथे थोडे पाणी टाका असे नाही, यांच्यातील काही बुद्धिमान प्रचारक तुमच्या मनात टाकतात, माझ्या बाजूने या, आपण जाऊया, मला ठाऊक आहे, हेच सत्य आहे, मी त्याची चव घेतली आहे आणि पाहिले आहे, महिमा पवित्र आत्मा बरोबर आहे, देव चांगला आहे, येथे किंवा तेथे प्रयत्न करू नका, आपण त्याच्या मध्ये चालूया, तो येथे आहे, तो तुमच्यासाठी आहे, देवाने त्याचे सामर्थ्य त्याच्या मंडळीला दिले आहे। येथे आणि तेथे धावू नका, तुम्हाला काहीच प्राप्त होणार नाही, नेतृत्व करा। आमेन। ओ होय, त्यांच्याद्वारे अधिक पाहू शकत नाही। आमेन। आम्ही काय करणार आहोत? येथे बसलेला प्रत्येक मनुष्य कशाने तरी भरलेला आहे, तर मग मी आता बंद करण्यास जात आहे, बंद करावे लागेल। त्यानंतर तुम्ही कशाने तरी भरलेले आहात, तुम्ही तेथे कशाने तरी भरल्याशिवाय बसू शकत नाही। तुमच्यामध्ये एक जीवन आहे, ते जीवन तुम्हाला चालवते आणि ते जीवन आत्म्याद्वारे चालविले जाते। आता तुम्ही कदाचित जगिकतेने भरलेले असाल, जगाचे प्रेम किंवा जगातल्या गोष्टींविषयी प्रेम, देव तुमच्यावर दया करू। तुम्ही कदाचित कोणत्या मंडळीच्या रीतिरिवाजांनी भरलेले असाल, काही लहान प्रार्थना ज्या तुम्ही बोलता, तुम्हाला वाटते की ती एक मृत व्यक्तीला केली जाणार आहे, किंवा तुमच्या पुढे एका प्रकारचे चिन्ह केले जाते, देव तुमच्यावर दया करो। आणि तुम्ही पूर्णतः धार्मिक असाल आणि ते अधिक वाईट आहे, ते बरोबर आहे, ते बरोबर आहे। बायबल म्हणते शेवटच्या काळी ते खूप धार्मिक असतील, सुभक्तीचे केवळ बाह्य स्वरूप असलेले, सुभक्तीचे केवळ बाह्य स्वरूप असलेले, परंतु तिचे सामर्थ्य नाकारलेले असे ते होतील, त्यांच्यापासूनही दूर राहा। जर तुम्ही पूर्णतः धार्मिक असाल, तुम्ही कष्टी आहात, केवळ धार्मिक तेच सर्व आहे। जर तुम्ही रीतिरिवाजांनी भरलेले आहात, तुम्हाला कळत नाही की तुम्ही कशाविषयी बोलत आहात। जर तुम्ही जगिकतेने भरलेले आहात, तुम्ही आंधळे आहात। आणि मग पुन्हा तुम्ही पवित्र आत्मेने भरलेले असाल, आमेन, माझी आशा आहे तुम्ही आहात, आणि जर तुम्ही नाहीत, माझी आशा आहे की तुम्ही पूर्ण व्हावे। आणि जर तुम्ही पवित्र आत्मेने भरलेले आहात, तुमच्याकडे काय आहे? तुमच्याकडे सामर्थ्य आहे, तुमच्याकडे प्रेम आहे, तुमच्याकडे शांती आहे। मी आपली शांती तुम्हाला देईन, जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही। तुमच्याकडे शांती आहे, तुम्ही मुद्रित झाला आहात, तुमच्याकडे चिन्ह आहे, आमेन, तुमच्याकडे विसावा आहे, तुमच्याकडे अनिर्वाचनीय आनंद आहे, आणि तुम्ही महिमेने पूर्ण आहात, तुम्ही नांगराप्रमाणे रोवलेले आहात। ओ माझ्या देवा, पवित्र आत्म्यासह तुम्ही असे आहात। तुमच्याकडे जर तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले आहात, तुम्ही मरणांतून जीवनात पार गेले आहात, अंतिम दिवसात सार्वजनिक पुनरुत्थानाची वाट पाहत आहात। आमेन। येणाऱ्या युगात आपला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आणि ज्याने त्याला गौरवात आणि वैभवाने येताना पाहिले समुद्र व त्याचे मृत देह देतील. त्याच्यामध्ये झोपी गेलेल्यांची नाशवंत शरीरे, त्याच्यामध्ये झोपी गेलेले तुम्ही त्याच्यामध्ये कसे येता? एका आत्म्याद्वारे. आम्हा सर्वांचा एका शरीरात बाप्तिस्मा झाला आहे. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे दंड्यावस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील. मी स्वर्गांतून झालेली एक वाणी ऐकली. योहानाने म्हटले, ती म्हणाली, लिही, प्रभू मध्ये मरणारे आतापासून धन्य आहे. तुम्ही त्यात कसे जाता? एका आत्म्याद्वारे आपला बाप्तिस्मा एका शरीरामध्ये झाला आहे. प्रभू मध्ये मरणारे आतापासून धन्य आहेत, कारण आपल्या कष्टांपासून सुटून त्यांना विश्रामा मिळेल. त्यांची कृत्ये तर त्यांच्या बरोबर जातात. होय, याकरिता त्याने पवित्र आत्मा पाठविला आहे. ओ धन्य आश्वासन, येशू माझा आहे, मी त्याच्यामध्ये आहे आणि तो माझ्यामध्ये आहे, पिता त्याच्यामध्ये आहे आणि तो पित्यामध्ये आहे आणि पिता माझ्यामध्ये आहे आणि मी त्याच्यामध्ये आहे. येशू माझा आहे. ओ त्या दैवी गौरवाची चौक किती आहे. मी त्या तारणाचा वारस आहे जे देवाने विकत घेतले आहे. त्याच्या आत्म्याने जन्मलेले, जेव्हा त्याच्या रक्ताने धुतलो गेलो. आमीन. मी त्याचा व्यापार करणार नाही. माझ्या देवा, सर्व मानके आणि हिरे आणि चांदी आणि सोने त्यात खजिना भरलेला आहे. त्याची श्रीमंती अगणित आहे. कारण मी राजाचा एक संतान आहे. मी राजाचे एक संतान आहे. येशू माझा तारणारा, तो मला राजाचे संतान बनवितो. आमेन आणि आमेन. मी त्याची अदलाबदल करणार नाही. मी त्याची अदलाबदल करणार नाही. माझ्याकडे दोन किंवा तीन आणखी वचने आहेत. तर येथे आणखी शास्त्रलेख आहे. जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले आहात, तीच गोष्ट तुम्हाकडे आहे. तर मग तुम्ही जगासाठी काय आहात? एक परदेशी. मला ठाऊक आहे उशीर झाला आहे, परंतु यासाठी कधीच उशीर नाहीये. एक परदेशी. होय, आपण येथे यात्रेकरू आणि अनोळखी आहोत. आपण येणाऱ्या नगराचा शोध करीत आहोत. जीव वाचविणारी नाव लवकरच येत आहे. त्याच्या मौल्यवान लोकांना घरी एकत्रित करण्यासाठी मी ओहियो नदीच्या पलीकडला पाणी शिंपडण्याचा आवाज ऐकू शकतो. जेव्हा मी एक तरुण प्रचारक होतो, अंदाजे 22 वर्षे वयाचा, तेथे ते गाणे गात असे आणि मी ऐकले, माझ्यावर पाहिले आणि एक वाणी ऐकली. वर बघ, तेथे तो मोठा प्रकाश जो वर होता खाली माझ्यावर आला आणि म्हणाला, जसे योहान बाप्तिस्मा देणारा ख्रिस्ताच्या पहिल्या येण्याच्या अगोदर पाठविला होता, तुझ्याकडे तो संदेश असेल जो ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या आधी देण्यात येईल. ओ, मी त्यावर कसा विश्वास करू शकतो? परंतु ते अगदी तसेच घडले आणि आज संजीवनाचा अग्नी सभोवती आणि सभोवती जगभर जळत आहे. देवाने खंडणी भरून मुक्त केलेल्या महान मंडळीने तिला त्या जागेतून काढले आहे आणि महान आरोग्याच्या मोहिमा आणि चिन्हे आणि अद्भुते आणि चमत्कार त्याचे आगमन दर्शवित आहे. तुम्ही एक परदेशी आहात आणि तुम्ही एक अनोळखी आहात. तुम्ही चमत्कारिक गोष्टी करता. तुम्ही आधी करत होता त्यापेक्षा वेगळ्या. तुम्ही आता आधी वागत होता तसे वागत नाही. लोक, तो पवित्र आत्मा जेव्हा तुमच्यावर येतो आणि तुम्ही पवित्र आत्मेने भरले जाता, तुम्ही जगाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता. तुम्ही त्या गोष्टींवर दुर्लक्ष करीता ज्यांनी तुम्हाला घेरले असते. तुम्ही त्यावर दुर्लक्ष करीता तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी एक विचित्र वागणारी निर्मिती बनता. कुरूप, बदकाचे पिल्लू, ते लहान गरुड ज्याला कोंबडीच्या घरट्यात उभविले होते, ज्याचा मी प्रचार केला आहे, आणि जेव्हा गरुड त्याचे घरटे हलविते, तुम्ही त्यांच्यासाठी मजेशीर दिसणारे प्राणी ठरता. परंतु ओ माझ्या देवा, राजाच्या राजमार्गावर चालत आहात. आमेन. ओ, तो स्वर्गाकडे जाणारा राजमार्ग आहे आणि मी त्या राजाच्या राजमार्गावर चालत आहे. म्हणतात, त्या धर्मवेड्याकडे पहा, ते कुरूप बदकाचे पिल्लू, ते देवविषयक वेडे प्रचारक आहेत. लुईसविल येथे एक सुप्रसिद्ध मेथोडिस्ट प्रचारक एका व्यक्तीला आज म्हणाला, मला भाऊ बिलीला मदत करायला आवडेल, परंतु तुला माहित आहे मला काय करावे लागेल? मला माझी मान बाहेर काढावी लागेल. तुला माझ्यासाठी तुझी मान बाहेर काढण्याची गरज नाही. त्याने माझ्यासाठी त्याचे आयुष्य वेचले. आमेन. केवळ त्या राजाच्या राजमार्गावर चालत आहे, तेच सर्व आहे. हो, माझ्या देवा, त्याच्या आत्म्याने भरलेलो आहे, त्याच्या आत्म्याने जन्म पावलेलो आहे, त्याच्या रक्ताने धुतलेलो आहे. हालेलुया, आनंदी. आणि मग आणखी गोष्ट, का असे काय आहे जे तुला ते करण्यास लावते? तुम्ही अजूनही एक मनुष्य आहात, परंतु असे काय आहे जे तुला ते करण्यास लावते? याचे कारण हे आहे की तुम्ही, तुमचा आत्मा वरून आला आहे, तो देव तुमच्या मध्ये आहे. जेव्हा मी रोमला गेलो, मी निरीक्षण केले की त्यांच्याकडे प्रत्येक जणाकडे रोमन आत्मा होता. जेव्हा मी ग्रीकला गेलो, त्यांच्याकडे ग्रीकचा आत्मा होता. मी इंग्लंडला गेलो, त्या सर्वांकडे इंग्लिश आत्मा होता. जेव्हा तुम्ही ठिकठिकाणी जाता तुम्हाला आढळते, तेव्हा तुम्हाला अमेरिकन आत्मा आढळतो, तो भयंकर आहे. जेव्हा मी रोम येथील सॅन एंजेलोच्या प्रेत ठेवण्याच्या तळघरामध्ये गेलो, त्यांच्याकडे तिथे लिहिलेले होते, कृपया अमेरिकन स्त्रियांनो, मृतांना आदर देण्यासाठी कपडे घाला. अमेरिकन आत्मा विमानांतून बाहेर येताना त्यांना पहा आणि त्यांना तोकडे कपडे घातलेले आणि प्रत्येक जण त्यांच्याकडे बघत जातो आणि येथे मिस अमेरिका येत आहे, तो अमेरिकन आत्मा आहे. तुम्ही सांगू शकता की ती कुठून आली आहे? मुलांसाठी कपडे घातलेली, तिच्या मागे लहान चिडखोर एक पाळीव केसाळ कुत्रा खेचताना, ते बरोबर आहे. ओ होय, ती अमेरिका आहे, मिस अमेरिका. खाली चालत येत आहे, तुम्हाला माहित आहे, त्यासारखी तोऱ्यात चालणारी. का? तिच्याकडे अमेरिकन आत्मा आहे. परंतु येशू म्हणाला, तो त्या दिवशी तिच्या विरुद्ध साक्ष देईल. त्याने म्हटले, तुम्ही या पृथ्वीवरचे आहात, मी वरून आहे. आणि जर तुमच्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा असेल तर तुम्ही वरचे आहात, तर तुम्ही येथे परदेशी आहात. परंतु तुमच्यामध्ये त्या ठिकाणाचा स्वभाव असतो जिथले तुम्ही आहात. तेच मी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. एक रोमी येथे येतो, तो त्याचे डोके खाजवतो, आणि एक जर्मन येथे येतो, अमेरिकी तेथे जातो. का? तुमच्याकडे त्या देशांचे आत्मे असतात जेथून तुम्ही येता. हेच कारण आहे की तुम्ही जगासाठी इतके वेगळे आहात. तुम्ही वरचे आहात, तुमचा जन्म झाला आहे, तुम्ही दुसऱ्या राज्याचे नागरिक आहात. तुम्ही यावर विश्वास करीता? या कारणास तो पवित्र आत्मा दिला आहे, तुम्हाला देवाच्या राज्याचे नागरिक बनवावे. तर मग जर तुम्ही देवाच्या राज्याचे नागरिक आहात, तर ते तुम्हाला कसे राज्यात वागण्यास लावते? जसे देव त्याच्या राज्यात वागतो. आता देव त्याच्या राज्यात काय करतो? ती पवित्रता, प्रामाणिकपणा, विचारांची शुद्धता, मनाची शुद्धता, सामर्थ्य आणि प्रेम, हरवलेल्यांकडे जाणे, आजारांना बरे करणे, चमत्कार करणे, महत्कृत्य करणे. तेव्हा जगासाठी तुम्ही वेडे दिसता आणि ते म्हणतात, त्या लोकांचे डोके फिरले आहे. समजले? परंतु तुम्ही त्या राज्याचे नागरिक आहात. एक आणखी वचन जर तुम्ही ते लिहून घेऊ इच्छिता, योहान 12:24, मला त्वरित तुम्हाला त्याचे उदाहरण म्हणून उल्लेख करू द्या. येशूने म्हटले, जर गव्हाचा दाना जमिनीत पडतो, तो मेल्याशिवाय तो दुसरे जीवन पुढे उत्पन्न करू शकत नाही. आता पहा, आता बंद करताना एक टिप्पणी देतो आणि लक्षात ठेवा, तर मग ते पूर्णतः आता तुम्हा लोकांसाठी ते संपूर्णता अत्यावश्यक आणि गरजेचे आहे आणि लक्षवेधक आणि अनिवार्य आहे की तुम्ही आता पवित्र आत्मा प्राप्त करावा. कारण जर तुमच्याकडे तो नाही, तुम्ही पुनरुत्थानात येऊ शकत नाही. आता लक्ष द्या, देव त्याचे नियम तोडू शकत नाही. आपल्याला ते ठाऊक आहे, तो त्याचे नियम पाळतो. आता एक गव्हाचा दाना किंवा धान्याचा दाना आपण घेऊया, जसे येशू तेथे म्हणाला. अर्थात एक धान्याचा दाना. बायबलमध्ये आज मी ते वाचित होतो, अळशीला किंवा कुठल्याही प्रकारच्या बीजाला दर्शवितो, परंतु गहू, सातू, लैंजे किंवा कुठलाही, तो एक धान्याचा दाना आहे. परंतु जेव्हा एक गव्हाचा दाना जमिनीमध्ये पडतो, आता तेथे आपल्यातील सर्वांनी पाहिले आहे, जाणता असे घडते. एक गव्हाचा किंवा धान्याचा दाना होईल तितके परिपूर्ण दिसू शकतो आणि तुम्ही तो जमिनीत पेरता आणि जर तो दाना, त्याच्यामध्ये तात्पुरते जीवन आहे. आज तो खाली जाईल, स्वतःला देठामध्ये पुन्हा उत्पन्न करतो आणि खाली परत येतो आणि पुन्हा वर जातो आणि परत खाली जातो. ते एक तात्पुरते जीवन आहे. जर त्या दाण्यामध्ये जीवनाचा अंकुर नसला, तर कितीही तो सुंदर दिसेना, तो कधीच वाढणार नाही. तो खाली जमिनीत जाईल आणि कुजेल आणि तेच ते आहे. त्याचा भाग म्हणून ही सामग्री सुपीकता आणण्यासाठी आणि जमिनीतील गोष्टींसाठी वापरता येईल. परंतु जोपर्यंत ती पुन्हा जिवंत होते, ती कधीच जिवंत राहणार नाही. जोपर्यंत तिच्यामध्ये ते एकसारखे जीवन नाही, कोणाला ते ठाऊक आहे? आपण फक्त ते करू शकत नाही. तेथे दोन मनुष्य असू शकतात, त्यांच्यातील एक जण अगदी, दोघेही अगदी सारखेच आहेत. त्यांच्यातील एक जण चांगला मनुष्य असू शकतो, जो चांगली कामे करू शकतो, तो असेच करू शकतो. परंतु त्या मनुष्यामध्ये सार्वकालिक जीवन असल्याखेरीज तो पुनरुत्थानामध्ये कधीच उठू शकणार नाही, तो करू शकणार नाही। तेथे त्याला वर उठण्यासाठी काहीच नाही, तेथे काहीच नाहीये जे त्याला उभे करेल, तेथे जीवन नाही। म्हणून तुम्ही पहा माझ्या प्रिय भावांनो, माझ्या प्रिय बहिणींनो, मनुष्य नव्याने जन्मल्या खेरीज तो या राज्यात परत येऊ शकत नाही, तो येऊ शकत नाही। तो गव्हाचा दाना जमिनीत पडून मेल्याखेरीज तो स्वतःविषयी बोलत होता, परंतु त्याच्याकडे ते जीवन होते, तात्पुरते जीवन नव्हते, त्याच्याकडे अनंत जीवन होते। आणि त्याने तुम्हाला जे जीवन दिले आहे यासाठी की त्याच प्रकारचे जीवन तुम्हालाही मिळावे। आता जर त्याच्याकडे केवळ मानवी जीवन आहे, तुम्हाला सभोवती हालचाल करण्यासाठी आणि वाचण्यासाठी, ती जी विलासात जगत आहे ती मृत आहे, जरी ती जिवंत आहे, तुम्ही उठू शकत नाही। तुम्ही कदाचित शाळेमधील अतिशय प्रसिद्ध मुलगी असाल, तुमच्या समाजातील कार्ड गेम मध्ये तुम्ही फार सुप्रसिद्ध मुलगी असाल, तुम्ही कदाचित देशांतील सर्वात उत्कृष्ट वस्त्र परिधान केलेली स्त्री असाल, तुम्ही कदाचित सर्वात सुंदर असाल, तुमचा कदाचित बांधा फार सुंदर असेल, तुम्ही तुमच्या पतीसाठी अत्यंत आवडती व्यक्ती असाल, तुम्ही कदाचित या सर्व सुंदर गोष्टी असाल ज्या अतिशय विस्मयकारक आहेत। परंतु बहिणी, जोपर्यंत तुमच्यात पवित्र आत्मा नाही, जो अनंत जीवन आहे, तर जीवनाच्या शेवटी तुमचा नाश आहे। आणि मला याची पर्वा नाही की तुम्ही कसे दिसता किंवा या गोष्टी कशा आहेत किंवा किती अप्रसिद्ध किंवा किती सुप्रसिद्ध तुम्ही आहात, किती सुंदर किंवा किती कुरूप तुम्ही आहात। जर तुमच्याकडे अनंत जीवन आहे तर तुम्ही कायमचे आणि कायमचे जिवंत राहाल। जेव्हा चंद्र आणि तारे निघून जातील आणि पृथ्वी स्वतः डोंगर आणि वाळवंटात झिरपून जाईल आणि सर्व गोष्टी आहेत त्या अधिक राहिल्या नाहीत, आणि जग तसे एक प्यालेला मनुष्य रात्री घरी येतो तसे झोकांड्या खात आहे आणि तारे प्रकाशनासाठी नकार देत आहेत आणि आकाशांतून पडले आहेत आणि चंद्र रक्तासारखा झाला, सूर्य लाजला आहे आणि त्याचे मुख लपवीत आहे, जेव्हा ते मनुष्याच्या पुत्राला येताना पाहतील। तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नीतिमत्वामध्ये चमकाल, कब्रेंतून एक तरुण आणि सुंदर स्त्रीप्रमाणे पुढे या तुमच्या जोडीदारास घेण्यास, आणि सदा सर्वदा आणि सदा सर्वदा आणि सदा सर्वदा जिवंत राहतील। याच कारणास्तव पवित्र आत्मा दिला आहे। जर तुम्हाला थोडेसे परिश्रम वाटत आहे त्यापासून वळू नका। पवित्र आत्मा काय आहे? देव तुमच्या मध्ये। तो कशासाठी आहे? त्याचे कार्य त्याच्या लोकांमध्ये चालू ठेवण्यासाठी, त्याची मंडळी एकत्र करण्यासाठी, ह्या दिवसात मंडळीची तिच्या जागी नेमणूक करण्यासाठी, लुथरन मेथडिस्ट आणि पेंटिकॉस्टल यांच्यापासून मंडळीला दत्तकपणा आणि स्वर्ग होण्याच्या विश्वासात उभे करण्यासाठी। जेव्हा मंडळीचा हा भाग, जेव्हा आत्मा या मंडळीत येथे फिरू लागेल, ती उठवली जाईल आणि ती पुढे आणील, सर्व मुक्त केलेले पुढे आणील ज्यांनी त्या आत्म्याला स्पर्श केला। ते लुथरन्स जे तेथे त्यांना न्यायीकरणात मिळालेल्या प्रकाशनासह उभे होते, ते मेथडिस्ट जे त्या जमिनीवर पालथे पडले आणि त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर पाणी फेकले, आत्म्याने त्यांना पवित्रीकरणाद्वारे हादरविले, ते पेंटिकॉस्टल्स ते रस्त्यावर खाली चालत आणि त्यांना निरनिराळ्या भाषा बोलणारी आणि जब्बर आणि मूर्ख भाषा बोलणारी, आणि ते सर्व ते नीतिमत्वात त्या दिवशी देवासमोर उभे राहतील, अगदी तसेच जसे बायबल इथे ठाम उभे आहे। जर तुम्ही एक सेवक म्हणून माझ्यावर विश्वास ठेवता, तुम्ही मला त्याचा संदेश संबोधता, मी तसे स्वतःला संबोधत नाही, परंतु तुम्ही लक्षपूर्वक ऐका, मी तुम्हाला प्रभूच्या नावाने सांगत आहे, ते जे ख्रिस्तामध्ये आहेत त्यांना देव त्याच्यासह त्या आगमन समय पुनरुत्थानाच्या वेळी आणि केवळ तेच जे ख्रिस्तामध्ये आहे। लोकांना आपण ख्रिस्तामध्ये कसे येतो? एका पंथाद्वारे आपण सर्व एकत्र होतो का? नाही। एका हस्तांदोलनाद्वारे आपण सर्व आत ओढले जातो का? नाही। एका पाण्याद्वारे आपण सर्वांचा बाप्तिस्मा झाला आहे काय? नाही। किंवा एका संप्रदायाद्वारे आपण सर्व नामनिर्देशित झालो आहोत काय? नाही। परंतु पहिले करिंथीकरास पत्र 12:13 द्वारे, एका आत्म्याद्वारे, पवित्र आत्मा, देवाचा आत्मा, आपणा सर्वांचा, मेथडिस्ट, बॅप्टिस्ट, लुथरन, प्रेस्बिटेरियन, पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे, आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते। एका आत्म्याच्या द्वारे आपणा सर्वांचा एका शरीरामध्ये बाप्तिस्मा झाला आहे आणि त्याच्या कृपेचे भागीदार झालो आहो। तुम्ही न्यायनिवाड्याकडे जाऊ शकत नाही। जो माझी वचने ऐकतो आणि विश्वास ठेवतो, कोणीही मनुष्य विश्वास करू शकत नाही जर त्याच्याकडे पवित्र आत्मा नाही, आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो, जेव्हा पवित्र आत्म्याने त्याच्या पुनरुत्थानाची साक्ष दिली आहे, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. मरणांतून जीवनात पार गेला आहे. काय तुम्ही कधीच न्याय निवाड्यात येणार नाही? तुम्हाला कधीच पांढऱ्या सिंहासनापुढे न्याय निवाड्यासाठी उभे राहावे लागणार नाही. तुमचा न्याय निवाडा येथेच होणार आहे. तुमचा न्याय निवाडा होऊन चुकला आहे जेव्हा तुम्ही पार झाला आहात आणि म्हणता, मी चांगला नाही, माझे शिक्षण चांगले नाही, प्रभू मज मध्ये ये आणि मला घे आणि मला चालव. प्रभू मी याची पर्वा करीत नाही की हे वेडे जग काय म्हणते. प्रभू मला तुझ्या आत्म्याद्वारे चालव. तेव्हाच न्याय केला आहे. स्वतःचा न्याय ख्रिस्तासाठी वेडे म्हणून करा आणि त्याच्या धार्मिकतेमध्ये करा. त्या दिवशी आपण त्याच्या प्रतिमेत अमर असे उभे राहू. फक्त एकच मार्ग, कसा? एका आत्म्याच्या द्वारे. आपणा सर्वांचा बाप्तिस्मा एका शरीरामध्ये झाला आहे आणि जेव्हा तुम्ही त्या शरीरामध्ये आहात त्या शरीराचा न्याय निवाडा अगोदरच झाला आहे आणि तुम्ही त्याला तुमच्या पापांचा प्रशासक म्हणून स्वीकारले आहे. तुम्ही म्हणता, भाऊ ब्रॅणम मी ते केले आहे. तर मग जर पवित्र आत्मा परत आला आहे आणि तुम्हाला चिन्ह म्हणून शिक्का दिला आहे, तो आत्मा तुम्हाला ख्रिस्ताच्या शरीरात आणतो. तुम्ही परत दुसऱ्या मार्गाने वळला आहात आणि तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये एक नवीन उत्पत्ती आहात. तुम्ही मृत्यूंतून जीवनात पार गेला आहात. जुन्या गोष्टी घडून गेल्या आहेत आणि तुम्ही ख्रिस्तामध्ये नवीन झाला आहात. आमेन. माझ्या ख्रिस्ती भावा किंवा बहिणींनो, ओ कृपया मला तुम्हाला खात्री पटवून देऊ द्या, हे संजीवन तुमच्यातून जाऊ देऊ नका. तुम्हाला पवित्र आत्मा मिळालाच पाहिजे. तो काय आहे? देवाचा आत्मा. तो कशासाठी दिला आहे? तुम्हाला चालविण्यासाठी, तुमचे मार्गदर्शन करण्यासाठी, तुम्हाला भरण्यासाठी, तुम्हाला पवित्र करण्यासाठी, तुम्हाला मंडळीमध्ये बोलवण्यासाठी. मंडळी म्हणजे काय? चर्च या शब्दाचा अर्थ काय आहे? बाहेर बोलावलेले, वेगळे केलेले. ओ मी यांतून आता कसा एक संदेश घेऊ शकतो? बाहेर बोलावलेले, वेगळे केलेले, परके, जगापासून दूर, प्रवासी आणि परके. उघडपणे सांगत आहे की आमचे येथे पृथ्वीवर कोणतेही नगर नाही ज्यात राहण्याची आमची इच्छा आहे. ओ माझ्या देवा, जसे अब्राहम आणि इसहाक आणि याकोब उपरी त्या देशात तंबूत राहत असत, ते उघडपणे सांगत की ते प्रवासी आणि परके आहेत. वारसाचे बीज, तेथील वारस, इथं आजो वारस, आम्ही त्याची संतती आहोत. ते अशा नगराची वाट पाहत होते ज्याचा बांधणारा आणि निर्माण करता देव होता. आमेन. ते शोध करीत होते आणि आज त्यांचे संतान आजही त्या येणाऱ्या नगराचा शोध करीत आहेत. म्हणत आहे, मला या जगाशी जुळवून घेण्याची इच्छा नाही, मला या जगाबरोबर काहीही करण्याची इच्छा नाही, मला हवे आहे. मी अशा नगराचा शोध करीत आहे जे चौरसपणे बांधलेले आहे. मी अशा नगराचा शोध करीत आहे जिच्या ठाई सार्वकालिक जीवन आहे, जिथे सूर्याचा अस्त नाही, जिथे वार्धक्य असणार नाही, तेथे कधी दरवाजाच्या मुठीवर झिरमिरीत कापड असणार नाही किंवा टेकडीवर कबर असणार नाही. मी त्या नगराचा शोध करीत आहे ज्याचा बांधणारा आणि निर्माण करता देव आहे. ते शोधण्याचा फक्त एकच मार्ग आहे. तेथे कोणाचाही हात न लागता एक पाषाण आपोआप जगात आला आणि फुटला आणि तो एका गव्हासारखा बनला किंवा खतावणीवरील हुसकटासारखा बनला. तो पाषाण म्हणजे येशू ख्रिस्त. तो जगासाठी अडखळण्याचा धोंडा, पापाचा धोंडा, हसण्याचा धोंडा, मंडळीकरिता अडथळ्याचा धोंडा, परंतु विश्वासणाऱ्यांकरिता एक मौल्यवान आणि एक लोहचुंबक, एक खात्रीचा धोंडा, एक विसाव्याचा धोंडा. अरे माझ्या बापा, विसावा. मला ठाऊक आहे की मी मरणांतून जीवनात पार गेलो आहे. माझा जीव विश्रांतीत आहे. अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, मस कडे या आणि मी तुमच्या जीवाला विसावा देईन. दुष्ट पिढी चिन्ह मागते. संदेष्टा मरियेला म्हणाला ते एक चिन्ह असेल. खचितच चिन्ह असेल, परंतु ते एक आश्वासन असेल, ते एक प्रेम असेल, ते एक समाधान असेल, ते असे काही असेल की तुम्ही समजाल तुम्ही मरणांतून जीवनात पार गेला आहात. माझ्या भावा, माझ्या बहिणी, तुमचा भाऊ म्हणून, ख्रिस्तामधील सेवक म्हणून, माझ्या संपूर्ण हृदयाने मला तुम्हाला खात्री देऊ द्या. हे तुमच्या डोक्यावरून जाऊ देऊ नका किंवा तुमच्या बाजूने किंवा खाली जाऊ देऊ नका. तुमच्या हृदयामध्ये त्याचा स्वीकार करा आणि तुम्ही पृथ्वीवरील आनंदी व्यक्ती असाल. मी तुम्हाला अभिवचन देत नाही की तुम्हाला दशलक्ष डॉलर्स मिळतील. नाही महाशय, भाऊ लिओ, मला वाटते या अभिवचनांपेक्षा ते खूप अधिक आहे. लाखो डॉलर्स, या गोष्टी वेगळ्या प्रकारे सांगितल्या आहेत. जर तुम्ही एक ख्रिस्ती झालात तर तुम्हाला दशलक्ष डॉलर्स मिळतील आणि तुम्ही श्रीमंत मनुष्य व्हाल. मी तुम्हाला तसे वचन देत नाही. मी तुम्हाला हे वचन देत आहे, एकाच गोष्टीचे मी तुम्हाला वचन देऊ शकतो. त्याचे तारण, त्याची कृपा प्रत्येक परीक्षेसाठी पुरेशी आहे. पेंटिकॉस्टच्या वेळची लोक, त्यांना ते देखील पाहिजे नव्हते जे त्यांच्याकडे होते. आता लक्षावधींसाठी बोलता बहिणांजी, त्यांच्याकडे जे होते तेही त्यांना पाहिजे नव्हते. येणाऱ्या एके दिवशी मला तुला व गर्टीला गाताना ऐकायला आवडेल. ती कुठे आहे? घरी परतण्याच्या आठवड्यात या एके दिवशी तेव्हापासून पुष्कळ त्या सीमेच्या पलीकडे गेली आहे. ओ माझ्या देवा, त्यांनी मोठ्या गोष्टी मागितल्या नाही, त्यांनी पैसे मागितले नाही. का? पेत्राने म्हटले, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते देतो. आणि मित्रांनो, आज रात्री मी ते सांगतो, तो आनंद, ते प्रेम, ती खात्री, ते माझ्याकडे ख्रिस्ताचे आहे आणि त्याचे पुनरुत्थान म्हणजे माझ्याकडे आहे. मी तुम्हाला देतो, देवाचे लेकरे म्हणून मी तुम्हाला देतो, देवाचे लेकरे म्हणून मी तुम्हाला देतो. आणि तुम्ही वधस्तंभाजवळ या आणि थांबा, जर देव तुम्हाला बोलावित आहे. आणि तुम्ही उठू नका. जेव्हा तुम्ही उद्या रात्री याल, तुम्ही एकतर इथे जाण्यासाठी या आणि ते संपेपर्यंत राहा. वर या आणि आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहोत आणि तुमच्यावर हात ठेवणार आहोत. जा, जर ती पवित्र आत्म्याची आज्ञा आहे, पवित्र आत्म्यासाठी त्यांच्यावर हात ठेवीत आणि मग आम्ही जाणार आहोत. तुम्ही तुमच्या घरी जा. जर तुम्ही तिथे राहता, जर तुम्ही रात्रभर राहता, दुसऱ्या दिवशी राहा. वर्षाच्या पहिल्या तारखेपर्यंत राहा आणि राहा तोपर्यंत राहा की आम्ही ज्या काही सूचना उद्या रात्रीबद्दल दिल्या आहेत, बायबल मधून तुम्हाला दाखविले की काय आले पाहिजे, काय येईल. आणि जेव्हा ते येईल तेव्हा तेथे पुरेसे दुष्ट मनुष्य यातनेत नसणार. तुम्ही जाणता, तुम्ही मरणांतून पार गेलेले आहात. तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती आहात. वर्गात हर्षाची घंटा वाजेल. भाऊ ऑथल, मी तुम्हाला सांगत आहे, ती केवळ तुम्हाला पेटवते. इथे एक जुना मुलगा बसलेला आहे, माझा एक जुना भाऊ, जो एका टोळीतला मनुष्य होता, जो बंदूक घेऊन फिरत असे, कोपऱ्यात राहून माणसांना शोधत असे, यासाठी की कोणाच्यावर बंदूक चालवून मेंदू बाहेर काढावा. आणि काय घडले? एके दिवशी त्याने पाहिले आणि त्या जीवनावर विश्वास ठेवला आणि तो चालत गेला. तो माझ्या सभांना आला आणि गरीब मुलगा, खायला पुरेसे अन्न नव्हते आणि तंबूच्या बाजूला झुडपात झोपत असे, भुकेलेला आणि तहानलेला. आणि एके दिवशी पवित्र आत्मा आला. ओ हो माझ्या भावा, त्याने तुला बदलले नाही का? त्याने जीवन आणले आणि मृत्यू दूर केला, वेश गेला आणि प्रेम आत आले. ओ माझ्या देवा, शत्रुत्व आणि झगडा सर्व पडून गेले, नवीन जीवन आत आले. येथे दुसऱ्याच्या समयाकडे आणि तेथे दुसऱ्यांच्या समयाकडे, दुसऱ्यांच्या आणि तेथे त्यांतून पहा, ओ स्वर्गाच्या हर्ष घंटा वाजत आहेत. मित्रांनो, मला ते व्यक्त करण्यासाठी कुठलाच मार्ग नाही. लक्षपूर्वक ऐका, ते मला कदाचित सोडावे लागेल. जर तुम्ही माझ्या साक्षीवर एक ख्रिस्ताचा सेवक म्हणून विश्वास ठेवला आहे आणि मी देवाचं बायबल तुम्हाला दाखविण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचे अधिकार. आणि जर माझे शब्द तुम्हाला याविषयी कदाचित थोडेसे अनोळखी भासले असतील, तर या वैज्ञानिक जगाच्या त्या चित्राकडे पहा, त्या फळाकडे पहा. या अग्निस्तंभाने इस्रायलाच्या लोकांना चालविले, त्यांनी दिलेल्या फळाकडे पहा. पहा ते काय करतात, ते काय सांगतात. तो मी बोलत नाहीये, तो तुमच्याद्वारे बोलत आहे. तुम्हाला समजले? मी दृष्टांत पाहत नाही, तो तुमच्याद्वारे बोलतो. मी आजारांना बरे करीत नाही, तो तुमच्यामध्ये आहे जो आजारांना बरे करतो. मी प्रचार करीत नाही, मी एक मागे पडलेला भित्र आहे आणि विचारांपासून पळणार आहे, परंतु तो माझ्या मधून बोलतो. मला वचन ठाऊक नाही, परंतु त्याला ते ठाऊक आहे. तो आहे, हेच ते आहे. आणि तेथे तो आहे आणि तोच देवाचा दूत येथे आज रात्री या इमारतीमध्ये उपस्थित आहे. ओ, त्याच्यावर मी किती प्रेम करतो. आता किती जणांना पवित्र आत्मा हवा आहे? आपल्या जीवनाचे परीक्षण करा. किती जणांना तो मिळाला नाही आणि तो हवा आहे? तुमचे हात वर करा. म्हणा, भाऊ ब्रॅणम, माझ्या अंतःकरणापासून मी पवित्र आत्मा प्राप्त करू इच्छितो. देव तुम्हाला सर्वत्र आशीर्वादित करू. तुमच्यातील किती जणांना तो प्राप्त झाला आहे आणि त्यांना जसे प्रेषित 4 मध्ये त्यांनी केले तसे करण्यास आवडेल? आणि म्हणा, हे प्रभू, बरे करण्याकरिता तू आपला हात लांब कर आणि तुझा पवित्र बाळ येशू याच्या नावाने चिन्हे व अद्भुते घडीव असे कर आणि मला बोलण्यासाठी पूर्ण धैर्य आणि प्रेम दे आणि नव्याने भर. होय, इथे माझी ही आहे. देवा, ते मला दे. आपण आपली मस्तके अत्यंत प्रामाणिकपणे झुकवूया. प्रत्येक व्यक्ती तुमची इच्छा तुमच्या हृदयात घेऊन आहे. प्रभू येशू, आम्ही आज रात्रीची वचनाच्या आणि पवित्र आत्म्याच्या सभोवतालची ही सहभागिता झाल्यानंतर लहानची सभा बंद करीत आहो. कसे त्याने आम्हास आशीर्वादित केले आहे आणि आमच्या अंतकरणामध्ये त्याच्या वचनाचे तेल ओतले आहे. तेथे सेवक आहेत, तेथे पुरुष आहेत जे जीवनात चालत आहेत. त्यांनी चव घेतली आहे आणि जाणले आहे की प्रभू चांगला आहे. आता आपल्याला समजले आहे की पवित्र आत्मा काय आहे. देवाचे वचन आहे. विश्वासणाऱ्यांसाठी ते सार्वकालिक जीवन आहे. आणि आपल्याला ठाऊक आहे की पवित्र आत्मा हा परत पाठविलेला येशू ख्रिस्ताचा आत्मा आहे आणि तो आज आपल्या मध्ये आहे. जसे देव त्या अग्निस्तंभात आपल्या वर होता, नंतर तो आपल्या बरोबर चालला. ते शरीर ज्याला इमॅन्युएल म्हटले, देव आम्हा समवेत. आणि आता तो पवित्र आत्म्याद्वारे आम्हा मध्ये आहे. होय, येशू म्हणाला, त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी आपल्या पित्यामध्ये आहे व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये आहे. तुम्हाला ते त्या दिवशी समजेल, कारण तुम्ही एका अंधकारमय जगात आहात. आता जसे म्हणतो, परंतु त्या दिवशी तुम्हाला समजेल. पित्या ते स्पष्ट आणि परिपूर्ण करता आले नाही, कारण तेव्हा आपल्याकडे विश्वास ठेवण्यासाठी काही नव्हते. परंतु देवाची सर्व कृत्ये विश्वासाद्वारे चालवली जातात. आणि तुझ्या वचनावरील विश्वासाद्वारे पवित्र आत्म्याच्या पुराव्याने आता ते आम्हाला समजत आहे. मी मागतो की येथील प्रत्येक भुकेलेला जीव पवित्र आत्म्याने भरला जाऊ. ज्यांच्याकडे तो नाही आणि त्यासाठी जे भुकेलेले आहेत, फक्त आठवण कर. त्यांना आम्ही सांगू, प्रभू, जसे तू म्हटले, तुम्ही जे भुकेले व तहानलेले आहात ते धन्य, तुम्ही तृप्त व्हाल. ते अभिवचन आहे. आणि भुकेले असणे हे धन्य आहे. तुम्ही आशीर्वादित आहात, कारण तुम्ही असे म्हटले आहे. माझ्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही मनुष्य माझ्याकडे येऊ शकत नाही. आणि प्रभू, जे येथे जुने फार अनुभवी आहेत, त्यांनी त्यांचे हात वर केले आहे. माझेही मी वर केले होते. हे प्रभू, आम्हाला शक्ती दे, आम्हाला सामर्थ्य दे की तुझा पवित्र सेवक येशू याने हात लांब करावा. ती चिन्हे आणि अद्भुते केली जावी. किती सखोल सेवकाई व्हावी. महान गोष्ट जी आजपर्यंत झाली नाही. आम्हाला ते धैर्य आणि प्रेम दे की लोकांशी बोलावे. प्रभू, ते प्रदान कर. सर्व गोष्टीत आम्हा समवेत अस. आम्ही हे येशूच्या नावाने मागतो. आणि उद्या रात्री प्रभू, तो सुसाट्याचा सामर्थ्यवारा येऊ दे, या इमारतीवर पडू दे, की हा पेंटिकॉस्टच्या सारखा दुसरा दिवस होईल. पाया घातला गेला आहे, सर्व काही तयार आहे. बैल वधले आहेत, चरबी कापली आहे, मेंढे कापलेले आहेत, मेज लावलेले आहे, पाहुणे आमंत्रित केलेले आहेत. हे प्रभू, पेंटिकॉस्टचे योबेल वर्ष उद्या रात्री या इमारतीमध्ये पाठव आणि प्रत्येक जीव पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याने भरला जाऊ दे. पित्या, ते प्रदान कर. आम्ही ते येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो. आमेन.
About the Lamb will dry our tears. We'll have one home from homing week. The first 10,000. Amen. The precious blood of God's own Son has cleansed and sanctified. A wonder speak before His name, and they are called the bride. Though you're neglected and despised, one day the Lord will bring those chosen ones.